यांनी वासरीवर वाजवलेला मारवा आणि त्यांना तबल्याची साथ करणारे सद्भक्त श्रीयुत नंदू गोडसे यांच्या या वादनांनी इथलं वातावरणच सगळं बदलून गेल्यासारखं वाटतं. बासरीचे स्वर मला असं वाटतं की या भूमीला चिरपरिचित असतील. जेव्हा भगवंतांनी इथे येणं केलं तेव्हापासून ते बासरीचे स्वर इथे घेऊन आले असतील. म्हणूनच इथे असं वाटतं की या मातीतच निर्माण झालेले हे किंबहुना स्वर असतील. नाथ संप्रदायाची गुरुपरंपरा हा या कार्यक्रमाचा दुसरा भाग आता आपण सुरू करत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त सौभाग्यवती अमृता हिने गायलेल्या प्रार्थनेनी होईल. आपण सर्वांनी ती शांतपणे ऐकायची आहे.
धालामकरंदा सर्वानंद वैभवी धालाम करंद गुरु सेवा छंद धरुनिया गुरु सेवा छंद
मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा ना आदिगुरु शंकरा पासोनी शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो हमते माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या 18 अध्यायातल्या या ओव्या आपण आपलं शिबिर संपेल तोपर्यंत आपल्या सर्वांच्या कंठस्थ होतील अशी मला खात्री आहे आणि आपण परत जाऊ तोपर्यंत त्या हृदयस्थ सुद्धा होतील. भगवान आदिनाथांनी प्रवर्तित केलेली शांभवी विद्या ही नाथ संप्रदायाची प्राणेश्वरी आहे. नाथ संप्रदायाचा तो प्राण आहे. समस्त संप्रदाय ज्या शंभू महादेवापासून सुरू झाले त्याचं स्तवन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांच्या दृष्टीने शिव आणि सद्गुरु यांच्यात अभिन्नता आहे, त्यांच्यात फरक नाही. ते म्हणतात मूलाय अग्राय मध्याय मूलम मध्याग्र मूर्तये क्षीणाग्र मूलमध्याय नमः पूर्णाय शांभवे. माऊली असं म्हणतात जो विश्वाचा आदी अंत आणि मध्य आहे, जो उत्पत्ती स्थिती आणि लय यांचीच देवता मूर्ती आहे आणि आदी मध्य अंत हे ज्याच्यासाठी क्षीण झालेले आहेत म्हणजे ज्याच्यासाठी नाहीसे झालेले आहेत अशा परिपूर्ण शंभू शिवास माझा नमस्कार असो. त्या शंकरापासून अखंडितपणे चालत आलेली आत्मविद्या ज्याला आपण शांभवी विद्या म्हणतो किंवा शांकरी विद्या म्हणतो ती आकाराला येते ती सद्गुरूंच्या रूपाने. नाहीतर वस्तुतः विद्या ही संकल्पना सुद्धा निर्गुणच आहे पण तिला आकार प्राप्त होतो सद्गुरूंचा, तिला देह प्राप्त होतो सद्गुरूंचा. गुरुरित्या खेया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याज्ञा नमस्तस्यै दयाद्रायै निरंतरं. माऊली अमृतानुभवात सद्गुरूंची प्रार्थना करताना असं म्हणतात की ज्यांच्या रूपाने ही शांभवी विद्या अवतरते त्या निरंतर दयाद्र सद्गुरूंना माझा नमस्कार असो. सद्गुरु तुमचा जय जयकार असो. हे शांभव याचा अर्थ आत्मज्ञान. ही विद्या म्हणजे देहोहम या अविद्येचा नाश करून सोहम या बोधामध्ये आपल्याला घेऊन जाणारी महायात्रा. साक्षात पुंडलिकाच्या भावाचा आणि नामदेवादी सर्वच संतांच्या प्रेमाचा बंदिवान झालेला हा लावण्याचा गाभा ज्या नगरीत युगानुयुग तिष्ठत उभा आहे त्या पंढरीत आपण मोठ्या भाग्यानी येऊन पातलो. या शिबिरात येऊन नाथ परंपरेचं अंतरंग उलगडायला आपल्याला मिळालं ही तर आपल्यासाठी परमदयेची बाब आहे. आज सकाळपासून अद्वयानंदरूपी शांभव ज्या पूर्वसुरींच्या सप्रभव कृपालेशानी आपल्यापर्यंत पोचलं त्या दैदीप्यमान संत परंपरेचा मागोवा आपण घेत आहोत. या दुपारच्या सत्रात सुद्धा तोच नाथ परंपरेचा गौरव पुन्हा साजरा होणार आहे. आदिनाथांपासून उत्पन्न झालेली ही परंपरा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ यांच्या पाठोपाठ निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव अशी चालत आली. तिलाच पुढे देवनाथांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आणि चुडामणी गुंडा महाराज यांच्यामार्फत हा शांभवी विद्येचा स्रोत पुढे चालत राहिला. रामचंद्र महाराज बुटी, महादेव महाराज चिंचणीकर, रामचंद्र महाराज तिकोटेकर, विश्वनाथ महाराज रुकडीकर आणि गणेशनाथ महाराज वैद्य या सद्गुरु परंपरेनी ही ज्ञानाची ज्योत शतकानुशतक प्रज्वलित ठेवली. हा सर्व इतिहास आपण सकाळी बघितला. त्याच्या पुढच्या कालखंडात स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि आज तागायत या क्षणापर्यंत स्वामी मकरंदनाथ इथपर्यंतचा जो कालौघ आहे, आवाका आहे, तो आपण बघणार आहोत. या गुरुपरंपरेत उमटलेली साधननिष्ठा, उत्कट प्रेम आणि सांप्रदायिक शुद्धता यांच्यात आता पुन्हा एकदा आपण सुस्नात होणार आहोत. प्रथम मी सद्भक्त क्षमाताई धुमाळ हिला आपलं मनोगत व्यक्त करायला सांगणार आहे. क्षमा परमपूजनीय स्वामी माधवनाथांची कृपांकित आहे. आपल्या मंडळाच्या कार्यात ज्या साधकांनी अक्षरशः आपल्या प्राणांची बाजी लावली, त्या स्वामिलीन रामची ती पत्नी आहे. संस्कृत भाषेची शिक्षिका असलेली क्षमा स्वामीजींच्या कार्याशी गेले कित्येक वर्ष एकरूप होऊन राहिली आहे. स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ ह्या दोन महापुरुषांच्या मार्फत हा नाथ संप्रदाय कसा पुढे फोफावला त्याचा आढावा आज क्षमा आपल्यासाठी घेणार आहे. क्षमा.
श्रीराम. ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ही गुरुशिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी, तेथे बैसोनिया न उठी कवणे काळी. ज्ञानदेवादी संतांच्या भावभक्तीत भिजलेल्या या पवित्र पवित्र अशा पंढरपूरच्या भूमीत आपल्या परंपरेतल्या सर्व सत्पुरुषांचं जीवनकार्य आपण पाहत आहोत. पूर्वसुरींचं स्मरण हे साधकाचं खरं विश्रांती स्थान असतं. असेच एक आपल्या संप्रदायातले महान सत्पुरुष म्हणजे पावसचे परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद. आपण आज सकाळीच त्यांच्या आठवणी ऐकल्या. रामचंद्र विष्णू गोडबोले हे नाम धारण करून जणू राम आणि कृष्ण यांचा परमभावच पावसमध्ये अवतरला. प्रथमपासूनच आत्मज्ञानाचा एक अनुस्यूत प्रवाह त्यांच्या जीवनाला व्यापून होता. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, उपनिषदे यांच्या परिशीलनाचा तारुण्यातच त्यांनी ध्यास घेतला होता. 1923 नाथ संप्रदायाचे सद्गुरू बाबा महाराज वैद्य तथा गणेशनाथ महाराज यांचा अनुग्रह त्यांना मिळाला. अत्यंत अप्रसिद्ध राहून नाथ संप्रदायाचे अंतरंग जतन करणारे आणि ज्ञानेश्वरीचे परम उपासक गणेशनाथ महाराज यांचं चरित्रही आपण सकाळी ऐकलं. स्वरूपानंद जेव्हा गणेशनाथ महाराजांकडे आले तेव्हा या दैवी गुणांनी संपन्न असलेल्या ध्येयवेढ्या युवकाकडे पाहताच गणेशनाथांना खूप आनंद झाला. सद्गुरूंकडून अनुग्रह येता क्षणीच स्वरूपानंद भावावस्थेत गेले. थोड्या वेळाने त्या अवस्थेतून बाहेर येताच त्यांचं मन पुन्हा ते अनिर्वचनीय सुख प्राप्त व्हावं म्हणून बेचैन झालं. तेव्हा गणेशनाथांनी त्यांना एक सुंदर दृष्टांत देऊन उपदेश केला की असे पहा, आपण दुधाला विरजण लावतो, विरजण लावल्यावर लगेच त्याचं दही होतं का? बरे, विरजण लावल्यावर ते दूधही राहत नाही. त्याचप्रमाणे हे आहे, आता जो थोडा वेळ अनुभव आला त्याचं दृढीकरण सोहम भावाचा सतत अभ्यास केल्यानंच होईल. जितकी भक्ती तितकी प्राप्ती. अनुभव पाहिजे तर अभ्यास करा. अभ्यास 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 गणेशनाथांचा हा एक विशेष संदेश होता, ज्याचा स्वरूपानंदांनीही शेवटपर्यंत पुरस्कार केला. स्वरूपानंदांची रुजू वृत्ती, साधनेतील संवेग, सेवाभाव, भक्ती आणि वैराग्य या सर्व गुणांवर सद्गुरूंनी त्यांच्या प्रेमाची मोहर उठवली. हा स्वरूपाच्या आनंदाचा धनी झाला अशा उद्गारांमधून सद्गुरू गणेशनाथांनी आपल्या शिष्योत्तमाकडे संप्रदायाची सूत्र सोपवली. 1933 साली गणेशनाथांच्या देहत्यागानंतर पुण्यातच वास्तव्याची स्वरूपानंदांची धारणा असतानाच त्यांना आपल्याला माहिती की एका आजाराने संपूर्ण त्यांचा देह विकल केला. मृत्यूचं भय काही काळ त्यांच्या हृदयात ठाण मांडून राहिलं. भावी जीवनाची रंगवलेली सर्व स्वप्न डोळ्यादेखत विरून गेली. अशा अत्यंत गहन आणि एक प्रकारे तममय स्थितीत असतानाच अचानक सद्गुरूंच्या महावाक्याचा, त्यांच्या सोहमबोधाचा आणि आई जगदंबेवरच्या प्रेमाचा शक्तिशाली आविष्कार त्यांच्या हृदयात झाला. त्या क्षणापासून संतत्वाची उत्तुंग शिखरं त्यांना खुणावू लागली. तोच मी आहे हा नाथ संप्रदायाचा प्रधान बोध त्यांच्या जीवनात सर्वार्थानं प्रगट व्हायला सुरुवात झाली आणि त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरला. 1934 सालापासून ते 1974 सालापर्यंत 40 वर्ष हा महात्मा सोहम बोधात मुरून राहिला. जीवनातला प्रत्येक क्षण सावधतेनं आणि साक्षीत्वानं अनुभवत असतानाच अंतरंग अशा सोहम भजनात ते रमून राहिले. त्यांच्यात उपजलेल्या कवित्वाच्या तरल स्फूर्तीतून अनेक प्रासादिक ग्रंथांची रचना त्यांच्या हातून झाली. सोहम साधना, सोहम भाव, साक्षीत्व, ईश्वर प्रणिधान अशा सर्व अंगांनी त्यांचं जीवन परिपूर्ण होतं. 1968 ते 1974 या काळात साधकांचा ओघ त्यांच्याकडे येत राहिला. साधनेचं अंतरंग मार्गदर्शन अव्याहतपणे साधकांना मिळत राहावं यासाठी संप्रदाय पुढे चालत राहणं अत्यंत आवश्यक असतं. स्वरूपानंदांना महान अशा 3 शिष्यांना त्यांनी सांप्रदायिक उत्तराधिकार दिले. ते म्हणजे स्वामी अमलानंद, स्वामी सत्यदेवानंद सरस्वती आणि स्वामी माधवनाथ. मी आज पुन्हा एकदा स्वतःला भाग्यवान समजते की स्वरूपानंदांच्या या दिव्य परंपरेतील सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रह मला लाभला आणि त्यांच्या भावचरित्रात किंचित का होईना पण अवगाहन करण्याची संधी मला लाभत आहे. स्वामी माधवनाथ म्हणजे पूर्वाश्रमीचे श्रीयुत माधव विष्णू वाकडे तथा बाळासाहेब. 1 ऑक्टोबर 1917 रोजी कोकबन ह्या कोकणातील एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. राधा आणि विष्णू या अत्यंत सात्विक मातापित्याच्या सहवासात अनेक उत्तम पारमार्थिक संस्कार अगदी लहानपणीच त्यांच्यावर झाले. त्यांच्या मातोश्री मोठ्या शिवभक्त होत्या आणि मोठ्या तन्मयतेनं त्यांचं शिवपूजन आराधन चाललेलं बालपणीच माधवनाथांच्या अंतःकरणात अगदी आत उतरलं. पुढे उद्योग व्यवसाय करता ते पुण्यात आले. चरितार्थाचं साधन म्हणून त्यांनी शिवणकाम सुरू केलं आणि त्याच उद्योगाचा त्यांनी साधनेसाठी उपयोग करून घेतला. कपडे शिवता शिवता त्यांनी उदंड पाठांतर केलं. गीता, उपनिषद, कवी कालिदासाच्या ग्रंथातले उत्तम श्लोक म्हणत म्हणत त्यांचं काम चाले. याच काळात त्यांची बालमैत्रीण सरोजिनी अर्थात परमपूजनीय मातोश्री सरलाताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जगण्याची प्रेरणाच मुलखावेगळी लाभलेल्या बाळासाहेबांना खरा ध्यास होता तो परमार्थाचा, भगवत प्रेमाचा. मायसेल्फ, माय वाईफ अँड माय चिल्ड्रन या संकुचिततेच्या सीमा झुगारून देऊन त्यांनी आत्मदर्शनाची कास धरली. संसार आणि परमार्थ हे परस्पर विरोधी नसून ते परस्पर पूरक आहेत अशी याज्ञवल्क्य एकनाथ महाराजांची जातकुळी सांगणारी जीवननिष्ठा त्यांनी उराश्य बाळगली होती. खरं पारमार्थिक जीवन हे अत्यंत सात्विक आणि रसिक सुद्धा असतं. आपल्या कापडाच्या दुकानाचं नाव त्यांनी ब्युटी क्लॉथ स्टोअर्स असं ठेवलं. याच दुकानात बाह्य आणि अंतरंग सौंदर्याचा अमाप व्यापार त्यांनी केला. सदाशिव पेठेतल्या पेरुगेट रस्त्यावर असलेल्या या जगावेगळ्या दुकानात कापडाच्या विक्रीबरोबरच काउंटरच्या आत पारमार्थिक प्रबोधनाचं ज्ञानसत्र सुरू असे याची त्यावेळेला किती जणांना कल्पना असेल कोण जाणे. 27 जून 1958 रोजी आपण ज्ञानेश्वरी वाचावी आणि निरूपण रूपाने लोकांना सांगावी अशी अंतप्रेरणा त्यांना झाली. त्याच क्षणी जाऊन त्यांनी साखरे महाराजांच्या मठातून ज्ञानेश्वरी आणली आणि त्याच दिवसापासून दररोज रात्री ज्ञानेश्वरीवर त्यांनी निरूपण सुरू केलं. त्यांनी सुरू केलेल्या वाग्यज्ञाची हीच गंगोत्री जी शेवटच्या श्वासापर्यंत एका व्यापक गंगोघामध्ये रुपांतरित झाली. अखेरपर्यंत स्वांत सुखाय हेच त्यांच्या ज्ञानेश्वरी निरूपणाचे सूत्र राहिलं. प्रवचनाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंतचा अत्यंत नियमित श्रोता म्हणजे परमपूजनीय मातोश्री सरलाताई. आयुष्यभर सावलीसारखी साथ करणारी आणि साधकांची मायमाऊली. ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात उत्तरोत्तर प्रवेश करत असताना माधवनाथांना एक दिवस साधनेची प्रेरणा झाली. नित्यनियमानं पहाटे उठून श्वासावर ओम श्रीराम या नामाची साधना स्वयंस्फूर्तीनं त्यांनी सुरू केली. साधनेतील त्यांचा संवेग दिवसेंदिवस तीव्र होत होता. जणू पूर्वनियोजित संकेताप्रमाणे एक दिवशी ओम श्रीराम हे नाम लुप्त होऊन त्या जागी सोहम स्पंदन सुरू झालं. अद्याप सोहम साधनेचा अजपाजपाचा अनुग्रह त्यांना लाभायचा होता. आळंदीमध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठात त्यांना निर्विकल्प समाधीची अपूर्व अनुभूती लाभली. सद्गुरु कृपेशिवाय अशी अवस्था प्राप्त करून घेणारा हा महापुरुष दुर्मिळच. पुढे काही दिवसांनी स्वरूपानंदांचे एक संन्यासी शिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्या सातत्याच्या आणि प्रेमळ आग्रहातून काही साधकांना घेऊन माधवनाथ पावसला स्वरूपानंदांच्या दर्शनाला गेले. पावसच्या अनंतनिवास या वास्तूमधल्या स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये पाऊल टाकण्याआधीचे आणि नंतरचे माधवनाथ यांच्यात अद्भूत बदल झाला. ज्ञानेश्वरी आणि दासबोध हेच गुरुस्थानी मानणाऱ्या माधवनाथांना ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या मूर्तिमंत होऊन समोर साकारलेल्या त्या पलंगावर दिसल्या आणि त्यांनी स्वामी स्वरूपानंदांचं शिष्यत्व मनोमन स्वीकारलं. स्वरूपानंदांच्या पहिल्या दृष्टिक्षेपातच माधवनाथ पार विरघळून गेले. आपलं अंतःकरण ओळखणारा, त्या अंतःकरणाला हळुवार स्पर्श करणारा एक थोर संत लाभला, आपलं जीवन धन्य झालं या अपूर्व आनंदात त्यांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या भावना अनावर झाल्या, उभं राहणं अशक्य झालं. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी नित्यपाठ देऊन कोणतंही एक पान उघडायला सांगितलं. पान उघडल्यावर समोर ओव्या होत्या, या लागी सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती, पैगा गौप्यही परितयाप्रती सावळीचे सुखे, तरी प्रस्तुत आता गुणीही तू वाचून आणिक नाही, म्हणवनी गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये, ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्ता, अनन्य जीवना माता बाळका जैसी, तैसी भक्ता गीतेसी, भेटी करी सो आदरेसी तो देहा पाठी मजसी एकची होय. ह्या ओव्या जणू तिथं असलेल्या गुरु शिष्याच्या जोडीचं जीवन चरित्रच गात होत्या. त्या क्षणी जीवन कृतार्थ झाल्याचं माधवनाथांना जाणवलं. आपण जयवंतरावांकडनं सकाळी ऐकलं, त्याच दिवशी दुपारी 4:30 माधवनाथांचं महात्मनस्तु माम पार्थ या श्लोकावर स्वरूपानंदांसमोर प्रवचन झालं. प्रवचनानंतर स्वरूपानंदांनी एका साधकाजवळ निरोप पाठवला की बाळासाहेबांना जाऊन सांग की तुम्ही ज्ञानेश्वरीवर फारच सुंदर प्रवचन करता. तसंच अर्जुनाची बाजू एखाद्या बॅरिस्टरसारखी ते मांडत होते असे प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिलं. दुसऱ्या दिवशी कार्तिक शुद्ध दशमीला स्वामी स्वरूपानंदांनी माधवनाथांना नाथ संप्रदायाचा अनुग्रह दिला. अनुग्रहाच्या वेळी स्वरूपानंद म्हणाले की गुरुपरंपरेनं जेवढं काही आलं आहे तेवढं मी आज तुम्हास देत आहे. त्यानंतर श्वासावर सोहम कसं करायचं ते समजावून सांगून त्याचं प्रात्यक्षिकही त्यांच्याकडून करून घेतलं. आणि मग स्वरूपानंद म्हणाले की सोहम सोहमच करायला पाहिजे असं नाही, एखादा महात्मा नुसतं सहा सहा असंही म्हणू शकतो. तो मी याच्यापेक्षा तोच मी कुठे नाही ही निश्चितच पुढची पायरी आहे. जीवाच्या त्या त्या अवस्थेवर पातळीवर ते अवलंबून असतं. कुठून तरी परमात्मा सर्व ठिकाणी भरून आहे असा बोध अंतःकरणात ठसला म्हणजे झालं. स्वरूपानंद पुढे म्हणाले, कोणताही मंत्र हा चांगलाच असतो, परंतु गुरुमुखाने मिळालेल्या मंत्रानं इष्ट तो परिणाम लवकर साधतो. खरं म्हणजे हे सारं तुम्हाला ठाऊक आहेच. सद्गुरूंच्या सांगण्यामुळं ते सर्व शिष्याच्या अंतःकरणात ठीक ठीक बसतं. तिथून ते मग हालत नाही, कारण त्यामागे सर्व संप्रदायाची सद्गुरूंची शक्ती असते. अनुग्रहानंतर स्वरूपानंदांनी सहजपणे असे उद्गार काढले की आता मी मोकळा झालो, यापुढचं कार्य बाळासाहेब करतील. स्वरूपानंदांनी त्यानंतर आपले सारे ग्रंथ माधवनाथांना भेट म्हणून दिले. सद्गुरूंनी प्रसाद भेट म्हणून दिलेले ग्रंथ उचलण्याआधी माधवनाथांनी त्यांच्या चरणी परत एकदा साष्टांग दंडवत घातलं आणि ज्ञानेश्वर माऊलीच्याच ओव्यातून आपल्या मनीचे भाव व्यक्त करीत ते म्हणाले, जया अमृतलेशाला की सायास त्याचा पाऊस केला चारे मास, पृथ्वी वाहोनी चासे चास चिंतामणी पेरले, ऐसा कृतकृत्य केलोजी स्वामी, बहुवे लढा पाळीला तुम्ही. ओव्या म्हणता म्हणताच माधवनाथांचा कंठ दाटून आला, मुखावटे शब्दच निघेनात, तिथं आणखीन थांबणं अशक्य झालं. अनुग्रहानंतरची त्यांची भावावस्था त्यांनी शब्दांकित करून ठेवली आहे. ते म्हणतात, जीवनाचं मांगल्य स्वामींनी आज मला शिकवलं, आजच्या अनुग्रहाच्या प्रसंगानं माझी दृष्टी साफ बदलली, वाटलं आपल्यामध्ये एक वेगळीच शक्ती वावरत आहे, जगाकडे बदललेल्या दृष्टीनं मी पाहू लागलो, कावळ्याचा कावकाव काय किंवा चिमण्यांची चिवचिव काय दोन्ही एका आत्मारामाचाच ध्वनी आहे असं अनुभवाला आलं. अंतःकरण करुणेनं भरून गेलं, सभोवतीच्या सुखदुःखांशी आपण पूर्ण निगडीत झालो आहोत असं वाटू लागलं. ज्ञानेश्वरीचा हळुवारपणा अंतःकरणात तरळू लागला. परमार्थाच्या मार्गावरचा मी आज खरा खरा कापडी झालो. अनुग्रहानंतर पुण्याला आल्यावर त्यांच्या प्रवचनांना सद्गुरू कृपेचा एक नवा आयाम प्राप्त झाला. माऊलींच्या ओव्यांचा सद्गुरू प्रेमाशी, सद्गुरू निष्ठेशी आणि सद्गुरू कृपेशी थेट संबंध जोडला जाऊ लागला. ज्ञानेश्वरीच्या वाग्यज्ञाला जेव्हा 12 वर्ष पूर्ण झाली तेव्हा श्रवणाला येणाऱ्या श्रोत्यांनी स्वयंस्फूर्तीनं तपपूर्तीचा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं. या उत्सवासाठी आलेले स्वरूपानंदांचे आशीर्वाद फार हृदयस्पर्शी होते. म्हणवनी मी होऊनी माते, सेवणे आहे आई ते करी हाता येते ज्ञाने येणे. पुण्यात राहून संसार आणि परमार्थ एकरूप करण्याची अवघड साधना करत असतानाच माधवनाथांचं सारं चित्त लागून होतं ते पावसमध्ये असणाऱ्या त्या सोज्वळ गुरुमूर्तींच्या पादपद्मी. आपलं प्रत्येक ऐहिक आणि पारमार्थिक कर्म सद्गुरूंना मनतः अर्पण करण्याचा अभ्यास त्यांचा सतत चालू होता. निरूपणाला येणाऱ्या श्रोत्यांपैकी कोणी जिज्ञासू दिसला तर ते त्याला पावसला जाण्यासाठी सुचवित असत. स्वरूपानंदांनी दाखवलेली सोहम साधना स्वामी माधवनाथांनी प्राणावलीकडे सांभाळली. रोज 1.5 तास न चुकता ध्यानाची बैठक आणि सुट्टीच्या दिवशी प्रदीर्घ ध्यानाची बैठक यांचा त्यांनी एक प्रकारे ध्यासच घेतला. निरूपणांमधून सोहम ध्यान आणि सोहम बोध याचं रसाळ विवरण सहजतेनं प्रगटू लागलं. वर्षातून 2-3 वेळा ते पावसला जाऊ लागले. प्रत्येक खेपेस स्वरूपानंदांबरोबर त्यांचा अंतरंग संवाद घडत असे. एका भेटी स्वरूपानंद त्यांना म्हणाले, वस्तुत आपण परमात्म स्वरूपच आहोत, परंतु 1,00,000 वेळा घोकल्याशिवाय ते वृत्तीवर आरूढ होत नाही. आणखी एका भेटीत माधवनाथांनी अशी एक खंत व्यक्त केली की मी आपली काहीच सेवा करू शकत नाही. तेव्हा अतिशय मृदू स्वरात स्वामीजी त्यांना म्हणाले, आपण पुण्यामध्ये जी ज्ञानेश्वरी सांगता ती माझी सेवाच आहे. तुमच्या प्रवचनांना मी नित्य उपस्थित असतो. 1971 सालच्या एका भेटीत स्वरूपानंदांनी माधवनाथांना असं सांगितलं की ज्या साधक श्रोत्यांना आर्थिक किंवा इतर अडचणींमुळे पावसला येणं शक्य नाही त्यांना सोहमची प्रक्रिया तुम्ही दाखवत जा आणि तुम्हाला योग्य वाटेल त्या साधकाला मंत्र द्यायला लागा. हा फार मोठा विश्वास स्वरूपानंदांनी त्यांच्याप्रती दाखवलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. एकदा स्वरूपानंदांनी एका भेटीत स्वतः ज्ञानेश्वरी उघडून 5व्या अध्यायातील एक ओवी मोठ्याने वाचली, तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी. ओवी वाचून झाल्यावर त्याचा अर्थ त्यांनी थोडक्यात स्पष्ट केला आणि मग अतिशय हळुवारपणे ते म्हणाले, तुम्ही शांत झाला आहात, लोकांना तसं शांत व्हायला शिकवा. हा सद्गुरूंचा गर्भित आदेशच होता असं वाटतं. 1973 स्वरूपानंदांनी माधवनाथांना पुन्हा पावसला बोलून घेतलं. ही पावस यात्रा त्यांच्या पारमार्थिक जीवनातील अत्यंत महत्वाची अशी ठरली. श्रावण शुद्ध प्रतिपदेचा तो दिवस होता. स्वरूपानंदांचे एक शिष्यभक्त श्रीयुत परांजपे गुरुजी माधवनाथांना सकाळी सकाळीच बोलवायला आले. माधवनाथ नुकतेच ध्यानातून उठले होते आणि स्नानाला जायचं म्हणून धोतराच्या निर्यास करत होते. गुरुजी म्हणाले, स्वामींनी आपल्याला दर्शनाला बोलवले पण ही भेट नेहमीसारखी नाही. स्वरूपानंदांनी त्यांच्याजवळ असा निरोप पाठवला होता की गेली 25 वर्ष यथाशक्ती यथामती नाथसंप्रदायाची जबाबदारी मी सांभाळी, आता यापुढे ही सर्व जबाबदारी मी बाळासाहेब यांच्यावर सोपवित आहे. त्यावर माधवनाथ चटकन म्हणाले, माझ्यावर ते कसं शक्य आहे, मी स्वामींना सांगेन, मला हे झेपणार नाही. गुरुजी लगेच म्हणाले, त्या पहिल्या निरोपाबरोबर दुसराही निरोप स्वामींनी मला दिलेला आहे. स्वामींनी मला सांगितलं आहे की बाळासाहेब भेटीला दर्शनाला आले की मीच 3-4 वाक्य उच्चारेन, त्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त करायचं नाही अथवा अन्य काही बोलायचं नाही. मी जे काही लिहून ठेवलं आहे त्याचा त्यांनी नुसता स्वीकार करायचा. एवढं सांगून परांजपे गुरुजी निघून गेले. पण हे ऐकून मात्र निर्या करण्यासाठी हाती घेतलेल्या धोतराच्या अर्धवट निर्या माधवनाथांच्या हातून निसटल्या. ते पुन्हा निर्या करू लागले आणि एक निरी करताना मनात येणारा एक विचार न येती म्हणून बाजूला सारायला लागले. 68 सालापासूनच्या 73 सालापर्यंत घडलेल्या सर्व स्वामी भेटींची मनोमन उजळणी होऊ लागली. मनपटलावर एक चित्र उमटत गेलं. तेवढ्यात त्यांचं लक्ष घड्याळाकडे गेलं. 8:30 वाजले होते. घाईनं 2-4 तांबे डोक्यावर घेऊन ते स्वरूपानंदांच्या खोलीत त्यांच्या पलंगाजवळ जाऊन उभे राहिले. स्वामीजी पडून होते. अंगावर पातळ पांघरूण होतं. त्यांची प्रकृती खूपच क्षीण झाली होती. ते म्हणाले, आजवर मी नाथसंप्रदायाची धुरा सांभाळी, आता तुम्ही ती सांभाळा, उपासना करा, आनंदात रहा यथाशक्ती यथामती गुरु परंपरा पुढे चालवा. तुम्हाला माझे पूर्ण आशीर्वाद आहेत. अंगावरल्या पांघरुणा घालून आपला हात त्यांनी बाहेर काढला. हातात कसलं तरी पाकिट होतं. त्यांनी ते माधवनाथांच्या हातात दिलं. ते पाकिट हाती घेताना माधवनाथांचे हात नव्या जबाबदारीच्या जाणीवेने एकीकडे थरथरले, तर स्वामी स्वरूपानंदांनी व्यक्त केलेल्या विश्वासामुळे त्यांचे डोळे पाणावले. स्वामीजींनी दिलेलं ते पाकिट म्हणजे संप्रदायाचं अधिकारपत्र होतं. त्यात अनुग्रह देण्याची आज्ञा होतीच, पण त्याचबरोबर गुरु परंपरा पुढे चालवा अशीही आज्ञा होती. आदिनाथांपासून चालत आलेल्या गुरुपरंपरेतील सर्व पूर्वसुरींची नावं त्यात होती. त्यातील शेवटच्या स्वरूपानंद या नावानंतर स्वहस्ते स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथ असं लिहिलं होतं. या लिखाणात कुठेही संदिग्धता नव्हती. पुढे कसलाही गोंधळ होऊ नये अशी व्यवस्था स्वामी स्वरूपानंदांनी स्वतःच करून ठेवली होती. श्रावण शुद्ध प्रतिपदा शके 1895 अर्थात 1973 या दिवशी नाथ संप्रदायाच्या या उज्ज्वल अखंडित परंपरेमध्ये अजून एका महापुरुषाचं नाव समाविष्ट झालं. आपल्या सगळ्यांसाठी हे कधीही न फिटणारं असं ऋण आहे. स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांच्या चरणांवर आपण शतशः दंडवत घालूया. हरिओम.
स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ हे श्रावण शुद्ध प्रतिपदेच्या त्या पावन प्रसंगी कसे दिसले असतील? ते देहात होते का देहातीत होते आपण सांगू शकत नाही. आपण एक निश्चित सांगू शकतो, एका ज्योतीने दुसरी ज्योत लागली आणि त्या दोन्ही ज्योती एकरूप होऊन तेवायला लागल्या. दीपे दीपू लाविला तैसा हा परिश्वंगू झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सद्गुरू आणि शिष्य यांचं मिलन होतं, परिश्वंग होतो तेव्हा एका दीपानी दुसरा दीप लागतो आणि मग पहिला कुठला आणि दुसरा कुठला सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे पुन्हा एकदा या नाथ संप्रदायाच्या इतिहासात एक सोनेरी पान उलगडलं. समर्थांनी सद्गुरूंना परिसाची उपमा देऊन बघितली आणि ते म्हणाले की ही उपमा काहीशी अर्धवट आहे, काहीशी अपुरी आहे. समर्थ म्हणतात की परिस लोखंड कितीही गंजकं असलं तरी त्याचं सोनं बनवतो, त्याचं सुवर्ण बनवतो. पण काही झालं तरी परिस लोखंडापासून आपल्यासारखं रूपांतरण घडवून आणणारा परिस नाही घडवू शकत. सद्गुरू मात्र आपल्यातला किमान एक सदशिष्य त्याला सद्गुरू तत्वाशी एकरूपता साधून देतात, त्याचा परिस बनवतात. याच अविस्मरणीय इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडणार होती. तो इतिहास थोड्याच वेळात आपल्यापुढे येईल. त्याआधी एक आपल्या संप्रदायाचे जे आदिगुरू भगवान महादेव त्यांचं स्तवन करणारं गोड भजन विलास सांगणार आहे आणि आपण सर्वांनी ते म्हणायचं आहे.
भोला शंकर भोला हर भोला शंकर भोला हर भोला शंकर भोला
हर भोला शंकर भोला
शैलेश्वर हर विश्वंभर धर शैलेश्वर विश्वंभर धर शैलेश्वर हर विश्वंभर धर भोला शंकर भोला हर भोला शंकर भोला शंकर भोला शंकर भोला सूर्य चंद्र प्रलयाग्नि नेत्र धर सूर्य चंद्र प्रलयाग्नि नेत्र धर शक्ति सहित शिव नटन मनोहर शक्ति सहित शिव नटन मनोहर नटन मनोहर नटन मनोहर नटन मनोहर भोला शंकर भोला अरे भोला शंकर भोला शैलेश्वर हर विश्वंबर धर शैलेश्वर हर विश्वंबर धर भोला शंकर भोला अर भोला शंकर भोला सूर्य चंद्र प्रलयाग्नि नेत्र धर चंद्र प्रलयाग्नि नेत्र सूर्य चंद्र प्रलयाग्नि नेत्र धर शक्ति सहित शिव नटन मनोहर शक्ति सहित शिव नटन मनो शक्ति सहित शिव नटन मनोहर नटन मनोहर नटन मनोहर नटन मनोहर भोला शंकर भोला अर भोला शंकर भोला अर भोला शिव भोला अर भोला शिव भोला अर भोला शिव भोला भोला शंकर भोला अरे भोला शंकर भोला ओम नमः शिवाय शिवाय नमो ओम नमः शिवाय शिवाय नमो ॐ 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 नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय नमो ॐ नमः शिवाय नमो हराय नमो ॐ नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो ॐ नमः शिवाय शिवाय नमो ॐ नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो ॐ नमः शिवाय शिवाय नमो
नमः शिवाय शिवाय
या गोड भजनानंतर पुन्हा एकदा मी असं म्हणत होतो की तोच अविस्मरणीय इतिहास, तीच नाथ संप्रदायातल्या पूर्वसुरींची दैदिप्यमान परंपरा पुन्हा एकदा कायम केली जाणार होती. स्वरूपानंदांकडून जे बीज स्वामी माधवनाथांना प्राप्त झालं त्याच बीजाचं संक्रमण स्वामी माधवनाथांकडून त्यांच्या शिष्योत्तमांकडे झालं. हृदया हृदय एक झाले, ये हृदयींचे ते हृदयी घातले, द्वैतपण न मोडता केले आपणा हैसे अर्जुना. भगवंतांनी आलिंगनानी अर्जुनाला बदलून टाकलं. सद्गुरूंनी आपल्या शिष्यांना आलिंगनानी बदलून टाकण्याची परंपरा पुरातन आहे, तीच परंपरा पुन्हा एकदा अवतरली. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ माऊलींच्या भाषेत हे दोन डोळे सारसे. बिंब कोण आणि प्रतिबिंब कोण हे ओळखणं कठीण. सद्गुरू आणि सच्शिष्य यांचं नातं कसं बहरलं आणि अश्विन शुद्ध चतुर्थीच्या 1992 सालातल्या त्या मुसळधार पावसाच्या संध्याकाळी निश्चित काय प्रसंग घडला याचं भावस्पर्शी कथन करणार आहे सद्भक्त प्रमोदिनीताई कुलकर्णी. 1987 साली स्वामी माधवनाथांकडे केवळ उत्कंठेपोटी म्हणून आलेली प्रमोदिनी स्वामीजी आणि पूजनीय मातोश्री सरलाताई यांची मानसकन्या झाली. आपलं सारं जीवन निजांगाने गुरुमाऊलींच्या सेवेत समर्पित करण्याचा तिनं जणू निश्चयच केला. स्वामीजींच्या लीलाचरित्रातल्या अखेरच्या दिवसापर्यंत प्रमोदिनी स्वामीजींच्या सेवेमध्ये रत होती. तिचे भाव खूप उत्कट आहेत, त्यातले काहीच भाव आज आपण ऐकू शकू पण ते सुद्धा आपल्या हृदयाची तार छेडल्याखेरीज राहणार नाहीत. प्रमोदिनी,
श्रीराम. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामी स्वरूपानंदन स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने स्वामी माधवनाथांवर सोपवली. सप्रभव शक्तीसहित झालेली सद्गुरूंची आज्ञा, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती यांचं बळ, यांचं सामर्थ्य स्वामीजींनी मिळवलेलं होतं आणि आता स्वामी माधवनाथांनी पारमार्थिक क्षेत्रामध्ये स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. स्वांत सुखाय अशी चालणारी ज्ञानेश्वरी आणि दासबोधाच्या प्रवचनातून आता परमार्थाचं प्रबोधन आणि मार्गदर्शन होऊ लागलं आणि स्वामी माधवनाथांच्या रसाळ आणि प्रबोधक वाणीमुळे त्यांच्या प्रवचनाला तरुण वर्ग जास्ती येऊ लागला, जास्ती खेचला जाऊ लागला. तिथे सत्संगातून स्वामीजी श्रोत्यांच्या शंकांचं निरसन करू लागले आणि स्वामीजींच्या प्रवचनामध्ये स्वानुभूतीचं सांगणं, सानुभूतीचं उद्बोधन असल्यामुळे त्यांचं जे प्रबोधन होतं ते श्रोतृवर्गाच्या अंतःकरणाला जाऊन भिडायचं, त्यातून केलेला बोध त्यांना अंतर्मुख करायचा आणि श्रोत्यांना अंतर्बाह्य बदलून टाकायचा. याच दरम्यान स्वामी स्वरूपानंदांची तब्येत दिवसेंदिवस जास्तीच खरा अक्षीण होऊ लागली आणि पुढे 15 ऑगस्ट 1974 या दिवशी पावस इथे त्यांनी देह ठेवला. पुढे एक वर्षानंतर म्हणजे 1975 पासून माधवनाथांनी पुण्यात अनुग्रह द्यायला सुरुवात. पुढे एक वर्षानंतर 1975 पासून माधवनाथांनी पुण्यात अनुग्रह देण्यास सुरुवात केली. गुरु शिष्य परंपरेतून चालत आलेलं शुद्ध पारमार्थिक ज्ञान शिष्यांपर्यंत अनुग्रहाच्या माध्यमातून पोचवण्याचं सांप्रदायिक कार्य सुरू झालं. स्वामी माधवनाथांनी ध्यान साधनेबरोबरच सोहम साधना, नामसाधना, गीता, ज्ञानेश्वरी सारख्या अद्वैत ग्रंथांचा अभ्यास, चिंतन, मनन आणि सत्कर्मांवर विशेष भर दिला. माधवनाथांजवळ सांप्रदायिक अभिनिवेश नव्हता. स्वामीजींनी समर्थांचं आनंद वनभुवनाचं स्वप्न पुण्यनगरीत साकारायला सुरुवात केली. त्याकरता स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची स्थापना झाली. बाल संस्कार केंद्र, युवा केंद्र यांची स्थापना झाली. तसंच माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगलधाम ही दोन सुसज्ज ध्यान मंदिरं त्याकरता उभारली गेली. या कार्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी विपुल अशी ग्रंथसंपदा निर्माण झाली. केंद्रांमधून साधकांना निरूपणाची आणि वक्तृत्वाची संधी देऊन नेतृत्व शक्ती निर्माण केली. याचा उपयोग पुढे स्वामीजींच्या कार्याच्या उत्कर्षासाठी झाला. स्वामी माधवनाथांनी प्रपंच आणि परमार्थ एकरूप करून दाखवला. आधी केले मग सांगितले या त्यांच्या आचरणामुळे त्यांनी सांगितलेलं श्रोत्याला पटकन पटायचं. अहमात्मा हे कधीची विसरू नये हा बोध दिवसभर सर्व व्यवहारकाळी कायम ठेवला तर स्वरूपबोध सुलभ आहे असं स्वामीजी सांगायचे. परमार्थ म्हणजे जीव आणि शिवाचं ऐक्य आणि हेच मनुष्य जन्माचं इप्सित आहे असं स्वामीजी म्हणायचे. स्वामी माधवनाथ हे स्वानुभूती संपन्न सद्गुरू होते. जगातल्या सर्व व्यवहारांकडे सर्व गोष्टींकडे भगवंताचा खेळ म्हणून पाहावं आणि आपण त्यापासून अलिप्त राहावं, आत्मबोधात सतत राहावं असं स्वामीजी सांगायचे. त्यांचं जीवन हे त्यांच्या ह्या शिकवणुकीचा जणू आरसाच होता. स्वामीजींच्या स्वच्छ, शुद्ध, पारदर्शी परमार्थाने अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यातच मकरंदनाथही होते. स्वामीजींकडे येण्यापूर्वीच त्यांची मनोभूमी साधनेने सुपीक तयार झालेली होती. पुढे स्वामीजींनी त्यात उपदेशाचं बीज पेरलं आणि सद्गुरु कृपेचा वर्षाव केला. अर्थातच आत्मबोधाचा अंकुर फुटायला फार वेळ लागला नाही. स्वामी मकरंदनाथांनी सद्गुरूंकडे येण्यापूर्वीच विविध साधना आतरल्या होत्या. 10वीत असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या हातात दासबोध दिला होता आणि त्यांना भगवद्गीतेची संथाही दिली होती. कॉलेजमध्ये असतानाच नामसाधना, प्राणायाम, ओंकाराचा जप तसंच त्राटकाचा अभ्यासही केला होता. गीता, दासबोध यावर चिंतन झालं होतं. थोडाफार ध्यानाचाही अभ्यास झाला होता आणि या पार्श्वभूमीवरच पुढे सद्गुरूंची भेट झाली. पुढे लवकरच प्रत्यक्ष सद्गुरु कृपा त्यांच्यावर बरसली आणि 2 मे 1977 या दिवशी स्वामी माधवनाथांचा त्यांना अनुग्रह झाला. स्वामीजींचं प्रवचन नित्य नियमित ऐकणं, त्याचं चिंतन मनन असं केल्यामुळे 3 वर्षातच त्यांना उन्मन्य अवस्थेचा लाभ झाला. त्यानंतर लगेचच ध्यानातली निर्विकल्प अवस्था त्यांच्या अनुभवाला आली. पुढे त्यांची साधना दिवसेंदिवस अधिकच दृढ आणि परिपक्व होऊ लागली. या साधनेला पूरक म्हणून त्यांनी अनुषंगिक साधनेला सुरुवात केली. आत्मज्ञानाच्या खजिन्याची गुरु किल्ली म्हणजे सद्गुरु कृपा. आपल्या सद्गुरु माऊलींना जे जे आवडतं ते करण्यासाठी मकरंदनाथ सदैव तत्पर असायचे. स्वामीजींच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचे ते विश्वस्त होते. स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाचं उद्देश आणि कार्य हे लिहिण्याचं महत्वाचं काम स्वामीजींनी मोठ्या विश्वासाने मकरंदनाथांवर सोपवलं होतं. त्यांनी लिहिलेले मुद्दे स्वामीजींसमोर विश्वस्त सभेमध्ये मांडले गेले आणि ते सगळे मुद्दे जसेच्या तसे मंडळाची घटना म्हणून स्वीकारले गेले. मंडळाचं कार्य आता दिवसेंदिवस मोठ्या जोमाने चाललं होतं. स्वामी माधवनाथांच्या कार्याची पताका आता महाराष्ट्राबाहेरही झळकू लागली. पण हे सारं करताना स्वामीजींनी त्यांच्या देहाचं अक्षरशः पोतेरं केलं होतं. अखेर देहाने बंड पुकारलं. स्वामीजींना अर्धांगवायूचा अटॅक आला. पुढे 6 महिन्यांनी त्यांच्या पोटाचं मोठं ऑपरेशन झालं. या आजारपणामध्ये त्यांनी सांप्रदायिक उत्तराधिकारी नेमण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे कागद तयार केला. पण याबद्दल त्यांनी पूर्णपणे गौप्यता सांभाळली होती. अखेर स्वामीजींनी अश्विन शुद्ध चतुर्थी मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 1992 या शुभदिनी त्यांच्या घरी संध्याकाळी 7:30 वाजता काही ठराविक मुलामुलींना बोलावलं. सद्भक्त प्रमोद कुलकर्णी यांना व्हिडिओ शूटिंग करायला सांगितलं. या समारंभात नेमकं काय घडलं याबद्दल पुढे कुणालाही काही संदेह राहू नये म्हणून या पूर्ण प्रसंगाचं स्वामीजींनी व्हिडिओ टेप रेकॉर्डिंग करायला सांगितलं. स्वामीजींच्या घरी हॉलमध्ये पलंगावर स्वामीजी बसले होते. त्यांच्या शेजारी मातोश्री सरलाताई बसल्या होत्या. स्वामीजींच्या शेजारी एक टेप रेकॉर्डर ठेवला गेला होता आणि स्वामीजींच्या समोर व्हिडिओ कॅमेरा सज्ज होता. खाली 14-15 साधक साधिका सतरंजीवर बसले होते. स्वामीजींनी डॉक्टर नगरकर आणि मकरंद वळसे या दोघांना पुढे बसवून घेतलं. त्यावेळी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे स्वामीजींचे चिरंजीव बापूसाहेब उर्फ अनिलकुमार वाकडे येऊ शकले नव्हते. स्वामीजी बापूसाहेबांची वाट पाहत होते. आता जवळजवळ 8:15 वाजले होते. थोड्याच वेळात स्वामीजींचे चिरंजीव बापूसाहेब आले आणि सुमारे 8:00 कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वामीजींनी आता कशासाठी आपल्याला इथे बोलवलंय, ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन काय, हे तिथल्या अगदी मोजक्याच मंडळींशिवाय इतर कुणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे उत्कंठेने प्रत्येकजण त्या कार्यक्रमाची वाट पाहत होता. जमलेल्या साधकांवरून एक हसरी नजर फिरवून स्वामीजी मोठ्या प्रसन्नतेने म्हणाले, 1973 साली पावसला स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाची सूत्र माझ्या स्वाधीन केली, मला सद्गुरु पदाधिष्ठित केलं. या घटनेला आज 19 वर्ष पूर्ण झाली. स्वामीजींनी सोपवलेलं काम मी आतापर्यंत यथामती यथाशक्ती केलं. आज माझ्यावरची ही जबाबदारी मी दुसऱ्यांवर सोपवून मोकळा होणार आहे. नाथ संप्रदाय हा एक पुरातन असा संप्रदाय आहे. आदिनाथ म्हणजे भगवान शंकरांपासून हा संप्रदाय सुरू झाला. सर्व संप्रदाय नाथ संप्रदायांपासून सुरू झाले आहेत. आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत हा संप्रदाय सरळ चालत आला. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी समाधी घेतली. ज्ञानोबांच्या नंतर 300 वर्ष हा संप्रदाय तसाच होता. यानंतर देवनाथ महाराजांपासून हा संप्रदाय पुन्हा सुरू झाला. तो स्वामी स्वरूपानंदांपर्यंत अखंडित चालत आला आणि ही गुरुपरंपरा पुन्हा पुढे सुरू राहिली. सद्गुरूंकडून शिष्याला हा संप्रदाय सोपवला जातो. त्यामुळे ही गुरुशिष्य परंपरा अतिशय शुद्ध स्वरूपात आजपर्यंत राखली गेली आहे. असं म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना उत्तराधिकार दिले तो प्रसंग स्वामीजींनी थोडक्यात सांगितला. स्वामीजी पुढे म्हणाले, मी या अधिकारासाठी योग्य त्या व्यक्तीच्या शोधातच होतो. स्वामीजी क्षणभर थांबले आणि त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांवरून नजर फिरवली. सर्वांच्याच नजरेत आता विलक्षण उत्सुकता होती. आता ही उत्सुकता अधिक न ताणता स्वामीजी म्हणाले, माधवराव नगरकर आणि मकरंद वझे हे दोघे जण मला या कार्यासाठी योग्य वाटतात. त्यानुसार मी पूर्ण अंतस्फूर्तीने या दोघांची नेमणूक करत आहे. परमेश्वराची कृपा म्हणूनच हे दोघे माझ्या पुढे आले. सद्गुरूंसमोर अधिकच शरणांगत होऊन आता ह्या दोन्ही शिष्योत्तमांची नजर स्वामीजींच्या चरणांवर विसावली. कंठ सद्गदित झाला. एवढ्यात स्वामीजींनी डॉक्टर नगरकर आणि मकरंद वझेंना स्वतंत्र असा लिफाफा हातात दिला. मकरंद वझेंनी तो मोठ्या भावपूर्ण मनाने प्रसाद म्हणून आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत तो अलगद स्वीकारला. कसे बसे आपले भाव आवरून स्वामीजींच्या आज्ञेनुसार त्यांनी तो लिफाफा उघडला. या अधिकार पत्राची एक प्रत स्वामीजींच्या हाती होती. त्यातील प्रत्येक शब्द ते अगदी सावकाश वाचू लागले. श्रीराम. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे. या स्वामी स्वरूपानंदांच्या वचनाने प्रारंभ करून त्यानंतर स्वामी माधवनाथांपर्यंतची गुरु परंपरा त्यांनी वाचली. स्वामीजी म्हणाले, माझ्यानंतर ही गुरु परंपरा या दोघांनी पुढे चालवायची. संप्रदाय सांगताना स्वामी माधवनाथांच्या पुढे सच्चिदानंद सद्गुरु श्री माधवानंदाय नमः, तसंच सच्चिदानंद सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः अशी गुरु परंपरा सांगायची आणि अनुग्रह द्यायचा. असं म्हणून स्वामीजींनी आपल्या दोन्ही शिष्योत्तमांना उत्तराधिकार सप्रभव आपल्या आणि सर्व संप्रदायाच्या शक्तीसहित प्रदान केले. याचवेळी त्यांनी डॉक्टर नगरकरांना माधवानंद आणि मकरंद वझेंना मकरंदनाथ अशी सांप्रदायिक नावं बहाल केली. स्वामीजी पुढे म्हणाले, अनुग्रह देण्याचा अधिकार ह्या दोघांनाच आहे, परंतु अनुग्रही साधकांना मार्गदर्शन करण्याचं काम पुढील साधकांनी करावं. असं म्हणून स्वामीजींनी मार्गदर्शकांची नावं वाचली. नंतर स्वामीजी म्हणाले, आपला संप्रदाय जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपात राहावा म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. पत्राच्या शेवटी श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून संप्रदायातील सर्व संतांचे आशीर्वाद ह्या कार्याला आहेतच आहेत असं लिहिलं होतं. या मजकुराखाली उजवीकडे आपला आत्मतृप्त म्हणून स्वामीजींच्या अंगठ्याचा ठसा होता. त्याखाली स्वामी माधवनाथ आणि कंसामध्ये 21 सप्टेंबर 1992 ही तारीख घातलेली होती. अर्धांगवायूमुळे स्वामीजींना सही करणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी अंगठा उमटवला होता. तसंच डाव्या बाजूला साक्षीदार म्हणून एक विनायक अनंत गोळे म्हणजे गोळे काका आणि दोन श्री मिलिंद लिमये ही दोन नावं आणि त्यांच्या सह्या स्वामीजींनी आदल्याच दिवशी घेतल्या होत्या आणि हा दस्त परिपूर्ण केला होता. फळाफुलांनी बहरलेली फांदी जशी अधिकच लीन व्हावी तसेच हे दोन्ही शिष्योत्तम अतिशय नम्र भावे आणि काहीसे संकोचाने स्वामीजींच्या चरणांशी बसले होते. स्वामीजी मोठ्या कौतुकाने आणि अभिमानाने दोघांकडे पाहत म्हणाले, मला आता अगदी मोकळं वाटतं. सद्गुरूंनी जे माझ्यापर्यंत माझ्या दिलं ते सर्ग मी आज यांना देत आहे. आपली परंपरा पुढे अखंडित चालू ठेवून मी आज माझ्या सद्गुरूंच्या ऋणातून मोकळा झालो आहे, असं म्हणून अगदी तृप्त नजरेने आपल्या दोन्ही लाडक्या शिष्यांकडे प्रेमाने पाहत स्वामीजी म्हणाले, मी नेमलेली ही दोन्ही मंडळी अगदी योग्य आहेत। आजपासून हे सद्गुरू पदाधिष्ठित आहेत, ते तयार आहेत। माझ्या पश्चात माझ्या अनुग्रहितांचेही गुरु म्हणून हे काम करतील। तेव्हा आता यांनी अधिकाधिक साधना करावी, शुद्ध आचरण जपावे। पुढे या दोघांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचं कार्यक्षेत्र समजावून सांगताना स्वामीजी म्हणाले, नगरकरांच्या आणि मकरंदच्या कामात थोडा फरक आहे। मकरंदची जबाबदारी जास्त आहे आणि थोडी अवघडही आहे, कारण तो मंडळाचा विश्वस्त आहे। नगरकरांसारखे प्रवचनाचे आणि अनुग्रहाचे काम तर त्याला करायचंच आहे, पण तो मंडळाचा विश्वस्तही आहे, त्यामुळे मंडळाचं काम देखील मकरंदनी करायचं आहे। ह्या दोन्ही जबाबदाऱ्या मकरंद व्यवस्थित पार पाडेल, मला विश्वास आहे। पुढे काही क्षण निशब्द शांततेचे गेले। पुन्हा स्वामीजी बोलू लागले। स्वामीजी म्हणाले, स्वामी स्वरूपानंदांनी मला अधिकार देताना जे सांगितलं होतं तेच मी आज तुम्हाला सांगतो। उपासना करा, आनंदात राहा, यथाशक्ती यथामती गुरु परंपरा पुढे चालवा। मी यांना हे अधिकार सप्रभव देत आहे। यथावकाश जेव्हा हे आपल्या कामाला सुरुवात करतील तेव्हा सर्व संप्रदायाची शक्ती आपल्या मागे उभी आहे याचा त्यांना अनुभव येईल। तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा। जवळपास तासभर स्वामीजी सतत बोलत होते आणि समोर बसलेले श्रोते देहभान हरपून मंत्रमुग्ध होऊन सारं ऐकत होते। एवढ्यात स्वामीजींची नजर घड्याळाकडे गेली आणि त्यांनी खूण केली। सर्वांना अल्पपहार देण्यात आला। नंतर सर्वांना निरोप देताना स्वामीजी म्हणाले, बरं आहे मंडळी, या आता। सर्वजण हात जोडून निघण्याच्या तयारीत उभे होते। एवढ्यात डाव्या हाताने खूण करून स्वामीजींनी मकरंदनाथांना आपल्या जवळ बोलावून घेतलं। बराच वेळ आईपासून दूर असलेलं तानुलं आई समोर आल्यावर जसं तिला बिलगावं तसंच मकरंदनाथ स्वामींना जाऊन बिलगले। मकरंदनाथांनी स्वामीजींना मिठी मागली, त्यांच्या कमरेला दोन्ही हातांनी मिठी मारली। सद्गुरु माऊलींच्या इवल्याशा डोळ्यातून प्रेमाची वात्सल्याची बरसात झाली। आतापर्यंत मोठ्या प्रयासाने रोखलेला भावनांचा हुंडका मकरंदनाथांना आवरता आला नाही। शरणांगतीची परिसीमा गाठलेल्या आपल्या लाडक्या सुपुत्राचं मस्तक मोठ्या प्रेमाने गुरवाळीत, त्याच्या पाठीवरून हात फिरवीत ती गुरु माऊली त्याचे लाड पुरवू लागली। माऊलीच्या त्या प्रेमळ स्पर्शाने हळूहळू मकरंदनाथ आता शांत होऊ लागले। थोड्याच वेळात स्वामीजींनी माधवानंदांनाही प्रेमभराने आपल्या जवळ ओढून घेतलं आणि दृढ आलिंगन दिलं। माधवानंद आणि मकरंदनाथ दोघांनीही मग मातोश्री सरलाताईंना नमस्कार केला। नाथ संप्रदायाच्या इतिहासातील या ऐश्वर्य सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार झाल्याचं महद्भाग्य गाठी बांधून सर्वच साधक तृप्त मनाने तिथून निघाले। पुढे काही काळातच स्वामीजींनी भूगावच्या साधकाश्रमाचं काम सुरू केलं, पण ते पूर्ण होण्यापूर्वीच 30 जुलै 1996 मंगळवार गुरुपौर्णिमेच्या दिवशीच स्वामी माधवनाथांनी पार्थिव देहाची खोल टाकली आणि ते आपल्या विश्वात्मक सद्गुरूंशी पूर्णत्वाने एकरूप झाले। सद्गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या शिकवणीनुसार मकरंदनाथांनी हे कार्य असंच पुढे चालू ठेवलं. भुगावशा साधकाश्रमाचं स्वामीजींचं स्वप्न त्यांनी पूर्णत्वाला नेलं. पुढे एक वर्षानंतर 1977 पासून स्वामी मकरंदनाथांनी अनुग्रह देण्यास सुरुवात केली. आता त्यांचे शिष्यही या परिवारात सामील झाले. सोहम साधना शिबिराचं नियोजन करून त्यांनी सांप्रदायिक साधनेचा प्रसार केला. प्रवचन आणि सत्संगातून सर्वांना परमार्थाचं मार्गदर्शन केलं. पारमार्थिक ग्रंथांची निर्मिती केली. ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाची स्थापना केली. मकरंदनाथांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे साधनेच्या प्रांगणात त्यांनी अनुषंगिक साधनेचं एक भलं मोठं रम्य प्रसन्न दालन खुलं केलं आणि साधकांसाठी आत्मदर्शनाचा मार्ग सहज सुगम केला. आता साधकांचा ओघ बराच वाढला होता. तेव्हा गणेशपुरम हे आलिशान अत्याधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असं वातानुकूलित ध्यान मंदिर त्यांनी उभारलं. स्वामी माधवनाथांनी सुरू केलेलं सांप्रदायिक कार्य आज स्वामी मकरंदनाथांनी अगदी वैभवाच्या शिखरावर नेलं. प्रत्यक्ष आदिनाथांपासून संक्रमित झालेलं हे अद्वयानंद वैभव स्वामी मकरंदनाथांनी स्वतः तर संपादन केलंच, पण साधनेच्या माध्यमातून त्याची चुणूक त्यांनी इतर साधकांनाही दिली. साधकांची आध्यात्मिक प्रगती घडवून त्यांच्या जीवनाचं सार्थक केलं. आपल्या सद्गुरूंकडून आपल्याला मिळालेला हा शांभवी विद्येचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे चालवला आणि अशा प्रकारे आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचं स्वामी माधवनाथांचं स्वप्न स्वामी मकरंदनाथांनी सर्वांगाने पूर्णत्वाला नेलं. स्वामी माधवनाथांच्या सांप्रदायिक कार्यावर त्यांनी कळसाध्याय रचला. हरिओम.
नाथ संप्रदायातल्या माऊलींपासून सुरू झालेल्या आणि राजयोगाच्या साधनेला वाहिलेल्या या शाखेचा विकास कसा कसा होत गेला ते आपण पाहिलं. अत्यंत शुद्ध स्वरूपात हा संप्रदाय जतन केला गेला. गुरु आणि त्याचा शिष्य अशा रीतीने ही परंपरा शतकानुशतक अखंडित ठेवण्यात आली. गुरु थोर का शिष्य का शिष्याचा जो सद्गुरु होतो तो थोर का त्याचा शिष्य न उलगडणारं कोण आहे. पण हा संप्रदाय मोठा रम्य आहे, मोठा भावपूर्ण आहे, प्रेमपूर्ण आहे. कृपावंत थोर सद्गुरु उदार तेणे योग सार दिले मज. स्वामीजींचा अतिशय गोड अभंग आहे सद्भक्त सौभाग्यवती मेधा गंधे. आता तो आपल्यापुढे सादर करेल.
कृपावंत थोर सद्गुरुदार कृपावंत थोर सद्गुरुदार तेणे योग सार दिले मज दिले मज कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर सद्गुरु उदार मनाची दाखवो निवाट मन पवनाची दाखवो निवाट गगनाशी गाठ बांधिएली गगनाशी गाठ बांधिएली कृपावंत थोर सद्गुरुदार शून्य निशून्याचे बीज महाशून्य शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरी रूप भेटविले धन्य हरी रूप कृपावंत थोर सद्गुरुदार स्वामी म्हणे माधा नाथ संप्रदाय स्वामी म्हणे माधा नाथ संप्रदाय अवघे हरी माय यो गबळे अवघे हरी माय यो गबळे यो गबळे कृपावंत थोर सद्गुरु उदार तेणे योग सार दिले मज दिले मज कृपावंत थोर सद्गुरुदार कृपावंत थोर सद्गुरुदार सद्गुरुदार सद्गुरुदार
हा अभंग ऐकताना आपल्यातल्या काही जणांना निश्चित असं वाटलं असेल की आपण माया अपार्टमेंटमधल्या त्या पलंगाला थेटून बसलेलो आहोत आणि त्या पलंगावर एक चिन्मय मूर्ती पहुडलेली आहे आणि त्या मूर्तीच्या प्रत्येक गात्रांमधून फक्त प्रेमाचा झरा वाहतो आहे. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योगपळे. या संप्रदायाची दोन प्रमुख वैशिष्ट्य कोणती असं विचारलं तर ती म्हणजे भक्तिप्रधान सोहम ध्यान हे पहिलं आणि ज्ञानेश्वरीवर आणि ज्ञानेश्वर महाराजांवर अपरंपार प्रेम. आज सकाळपासून आपण बघत आहोत या संप्रदायात एकही सत्पुरुष असे झाले नाहीत की ज्यांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतली नाही. ज्ञानेश्वरी ही नाथ संप्रदायातल्या प्रत्येक अध्वर्युचा प्राणवायू बनून राहिली होती. भागवत संप्रदायाला अगदी जवळचा जणू भागवत संप्रदायाचं धाकटं भावंडच असा हा संप्रदाय भक्ती आणि ध्यान यांचा अद्भुत संयोग आहे. आवडीने भावे हरिनाम गावे निर्लज्ज नाचावे संकीर्तनी अशी रचना स्वरूपानंदांनी केली आणि तेच स्वरूपानंद आता आपण ऐकला तो अभंग सुद्धा त्यांना स्फुरला. ते म्हणतात की मन पवनाची दाखवोनी वाट गगनाशी गाठ बांधी येली. शून्य निःशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरिरूप स्वामी भणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे। योगाची परमोच्च स्थिती, ध्यानातली परमोच्च स्थिती आणि प्रेमातली परमोच्च अवस्था, ह्या दोन्ही अवस्था एकाच अधिकारवाणीने कुठे सांगितल्या असतील तर या संप्रदायातच फक्त सांगितल्या असतील। नामस्मरण, नामसंकीर्तन, सगुणावर प्रेम ह्या पायावरच नाथ संप्रदायातली सोहम ध्यान साधना आधारित आहे। भक्तिप्रेमाचा रस चाखायला मिळाल्याशिवाय सोहम बोधात उतरणं अत्यंत कठीण। ज्ञानोबांपासून ते थेट स्वामी मकरंदनाथांपर्यंत सर्व सद्गुरूंनी भक्तिरूप योगाचाच पुरस्कार केलेला आपल्याला दिसेल। विठ्ठलाच्या समचरणांवर सर्व चित्तवृत्तींचं समर्पण झाल्यानंतर चिदाकाशात जो प्रगाढ आणि निस्तरंग शांतीचा अनुभव येतो तो एकट्या दुकट्यासाठी मर्यादित नसावा, तो प्रत्येक साधकाने आपल्याच ठिकाणी मिळवावा असा कट्टाचा आग्रह ह्या सद्गुरूंचा असतो। अशी तळमळ नाथ संप्रदायातल्या प्रत्येक संतांना लागलेली आपल्याला दिसेल। आजपर्यंत ह्या नगरीत होणारं आपलं हे तिसरं शिबिर आणि आपण ह्याच्यापेक्षा अजून कसली वेगळी अनुभूती घेतो आहोत। प्रेम आणि योग या दोघांचा एकत्रित अवतरण ह्या भूमीवर वारंवार होताना आपण पाहतो। आपण पुण्याला केंद्रात आलेले असाल, आपण पुण्यात काय पाहता? प्रेम आणि निस्तरंगता ह्या दोन्हीही एकत्रित मिळणाऱ्या अवस्था की ज्या दुर्मिळ आहेत त्या आपल्याला ह्या संप्रदायामध्ये प्राप्त होतात। आपण जरा सूक्ष्मपणाने विचार केला तर असं निश्चित आपल्या लक्षात येईल की या संप्रदायाची प्रकृतीच मुळात अंतर्मुख आहे। हा संप्रदाय मास अपील करणारा नाही। आपल्याला असं नाही दिसणार की लाखो लोक ध्यान साधनेसाठी एकत्रित जमलेले आहेत। माझ्या दृष्टीने हजार हे जगातलं रेकॉर्ड ब्रेक असेल। रोज सकाळी आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा तो देवदुर्लभ सोहळा असतो आणि ध्यानानंतर तुकोबांच्या अभंगांमध्ये जेव्हा आपण वाहून जातो तेव्हा तर मला असं वाटतं की देववर्ण पुष्पवर्षावच करतील। पण मूळचा तोंडावळा या संप्रदायाचा निश्चित अंतर्मुख आहे। सोहम साधनेचा पाठपुरावा आयुष्यभर करणारे साधक हे कायम पूर्वापार कालापासून अल्पसंख्याकच आहेत, परंतु त्यांची अल्पसंख्या मात्र शतकानुशतक चालू आहे। आपण अल्पसंख्य जरूर असू पण आपण कायम असू। ध्यान करणारा साधक हा अल्पसंख्येत किंबहुना असू शकेल पण तो कायम असेल, तो शाश्वत असेल, ते सद्गुरू शाश्वत राहतील। स्वामी स्वरूपानंद सुद्धा 1968 सालापर्यंत अप्रकट होते। पावस हे महाराष्ट्राला सुद्धा अज्ञात असलेलं एक कोकणाच्या कोपऱ्यातलं खेडं होतं। दीपलक्ष्मीचा स्वामी स्वरूपानंद विशेषांक जेव्हा 1968 साली प्रकाशित झाला तेव्हा स्वरूपानंद लोकांना माहिती झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी देह ठेवेपर्यंत आणि त्यानंतर आता तर आपण बघतो त्याचं मोठं संस्थान झालं। सतत साधकांचा ओघ तिथे वाहत राहिला। स्वामी माधवनाथांचं जीवन आपण बघाल तर असं लक्षात येईल की 1958 साली त्यांनी प्रवचनांना सुरुवात केली। आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी, रोज रात्री प्रवचन ज्ञानेश्वरीवर करायचं, रोज प्रवचन करायचं आपण लक्षात घेऊ शकता। आपण सप्ताहाला जाऊ शकतो, आपण चातुर्मासात प्रवचनांना जाऊ शकतो, आपण रोज प्रवचनांना जाऊ का? 58 सालापासून ही कुठली निष्ठा असू शकेल? हा कुठला संप्रदाय असू शकेल? अद्भुत अशी ही ज्ञानेश्वरीवरची आणि आपल्या साधनावरची निष्ठा आपल्याला या इथे बघायला मिळाली। 78-79 साल, मी 1979 साली प्रथम स्वामीजींचं भागेश्वर निवासातलं प्रवचन ऐकलं तेव्हा तिथे एकूण श्रोत्यांची संख्या आता मनातल्या मनात मोजली तर 40-50 च्या पुढे नव्हती। 58 साली प्रवचनं सुरू झाली, त्यानंतर 20-21 वर्ष सुद्धा श्रोत्यांची संख्या मर्यादितच होती. त्याचं कारण असं की स्वामीजींनी कधीही जाहिरात केली नाही, कधीही कोणाला आमंत्रण दिली नाहीत, कधीही वृत्तपत्रात एखादा मथळा छापून आणला नाही. तो मार्गच नाही, अंतर्मुख साधनाच या एकूण संप्रदायाला जास्तीत जास्त अभिप्रेत आहे. स्वामीजींना सप्ताहासाठी बोलावणी खूप यायची, खूप लोक यायची, आमच्याकडे सप्ताह आहे, आपण एक दिवस तरी प्रवचन करा, दोन दिवस तरी करा. सगळ्यांचा अतिशय आदराने आणि प्रेमाने स्वामीजी नकार द्यायचे. ते सांगायचे की माझ्या घरी रोज प्रवचन चालतं, मी आता कुठे येणार प्रवचनाला. हे रोज प्रवचन चालतं म्हणून जात नव्हते असं नाही, याच्यामध्ये एक निष्ठा होती. स्वामीजींची निष्ठा अशी होती की त्यांना रोज एक एक मनुष्य घडवायचा होता. मनुष्य घडण्यावर हा संप्रदाय खूप जास्त भर देतो. खूप मोठ्या संख्येपेक्षा खूप ध्यानात सखोल गेलेले कमी साधक या संप्रदायात जास्त असतात, आणि हे या संप्रदायाचं सौंदर्यस्थळ आहे असं आपण धरलं तरी चालेल. स्वामी माधवनाथांनी नाथ संप्रदायाची धुरा अतिशय जबाबदारीने, अतिशय गांभीर्याने आणि अतिशय समर्थपणाने पेरली. आपल्या सद्गुरूंचा आदेश प्राणापलीकडे तंतोतंत पालन केला. ते म्हणायचे, तुम्ही इतकी सगळी तरुण मंडळी एकत्रित ध्यानाला बसता, आज जर का स्वामी स्वरूपानंद इथे असते तर तुम्हाला सगळ्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते म्हणायचे. ही खूप वेगळ्या स्तरावरची जबाबदारी आहे, संप्रदाय चालवणं. ही आपण असं समजा की हा काटेरी मुकुट आहे, आपण असं समजा की ही सामान्य जनांच्या आवाक्यातली घटना नाही. आदिनाथांपासून चालत आलेल्या समग्र परंपरेचं उत्तरदायित्व निभावायचं असतं. अश्विन शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणूनच स्वामी माधवनाथांना कृतकृत्यता वाटली. त्या दिवशी ते म्हणले की मी आता मोकळा झालो, ते ह्याच कारणासाठी. ते खरोखरच ती जबाबदारी बाळगत होते. त्यांच्या प्रत्येक आजारपणातला प्रत्येक क्षण या जबाबदारीच्या जाणीवेत जात होता. त्यांना त्याची अस्वस्थता होती. त्यांनी त्यांचे चिरंजीव सद्भक्त बापूसाहेब यांच्याकडे हे बोलून दाखवलेलं होतं, गोळेकाकांकडे बोलून दाखवलेलं होतं, अन्य काही साधकांकडे बोलून दाखवलेलं होतं. त्यांना ही एक प्रकारे तळमळ लागून राहिलेली होती. स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ या दोघांना जेव्हा उत्तराधिकार दिले तेव्हा खरोखरच आपल्या सद्गुरूंना दिलेला शब्द आपण पाळला ही कृतकृत्यता त्यांना जाणवली. त्या दिवशी त्यांनी अजून काही गोष्टी सांगितल्या. ते असं म्हणाले की माझ्या सद्गुरूंनी ते अधिकार लिखित स्वरूपात मला दिलेले आहेत. आज मी देखील ह्या दोघांना लिखित स्वरूपात हे अधिकार देत आहे, यात कुठलाही संदेह नको. मग थोडं थांबून ते म्हणाले, हो उद्या कोणी येऊन म्हणू शकतो की मला स्वप्नात दृष्टांत झाला वगैरे वगैरे. असं कोणी म्हणेल तर स्वामीजी म्हणाले, तुम्ही त्याला विचारा की तुझ्याकडे असलेला कागद दाखव. स्वामी स्वरूपानंद काय किंवा स्वामी माधवनाथ काय, संप्रदाय शुद्ध स्वरूपात राखण्यासाठी या महापुरुषांनी अपार कष्ट केले, आपली काया झिजवली. आणि तोच वसा स्वामी मकरंदनाथ सुद्धा चालवत आहेत हे मी आपल्याला सांगण्याची सुद्धा गरज नाही. खरं म्हणजे आपल्यासाठी मात्र काम खूप सोपं आहे, ही जबाबदारीची कामं झाली. स्वामीजी म्हणायचे, आपल्याला काय करायचंय, ते आपल्याला कुठे तुकोबा व्हायचंय, आपल्याला कुठे ज्ञानोबा व्हायचंय, आपल्याला आपला गळा सोडवून घ्यायचा आहे. आपुला तो गळा घेई युगवनी. रामकृष्ण म्हणायचे की दुसऱ्याची हत्या करायची असेल तर तलवार लागते, आपला जीव घ्यायला एक सोयीसुद्धा पुरते. आपल्याला काम सोपं आहे. नाथ संप्रदायाच्या या शुद्ध गंगौघामध्ये आपल्याला कुठलाही अडथळा न आणता स्वतःला झोकून द्यायचं आहे. ही आपल्यातल्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी. झोकून देण्याचं काम प्रत्येकाने आपापल्यासाठी करायचं. मी माझ्यासाठी करू शकतो, माझ्यासाठी माझा मित्र नाही करू शकत. आपल्याला त्याच्यामध्ये झोकून द्यायला लागेल. आदिनाथांपासून ज्ञानोबांपर्यंत आणि ज्ञानोबांपासून थेट आज मकरंदनाथांपर्यंत सर्व सांप्रदायिक सद्गुरू आपलं जीवन धन्य करण्यासाठी उत्सुक आहेत. आपण याची खात्री बाळगायला काही हरकत नाही. अडचणच असेल तर ती माझी स्वतःची असेल. विरोधच असेल तर तो माझा आंतरविरोध असेल. विरोध बाहेरून नाही, अडचण बाहेरून मुळीच नाही. पंढरीच्या संत चरण रजांनी पावन झालेल्या या भूमीत आपण निश्चय करूयात. मला असं वाटतं निश्चय करण्याची ही वेळ सुद्धा असेल. आपण असा निश्चय करूयात की नाथ संप्रदायाच्या पवित्र परंपरेचा आणि अंतरंग सोहम साधनेचा आम्ही अखेरपर्यंत अंगीकार करू आणि जीवनाचं चरमलक्ष जे आत्मदर्शन ते ह्याच जन्मात मरण ओढवायच्या आत प्राप्त करून घेऊ. सर्व पूर्वसुरींच्या चरणांची आपल्या सर्वांच्या तर्फे मी हीच प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. नाथ संप्रदायाचा हा जाज्वल्य सुवर्णमय इतिहास आपण बघितला, तो हृदयात घेऊन आपण जाणार. आता या सर्वाचा परमोच्च बिंदू म्हणजे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचं आशीर्वचन. किंबहुना त्याच्यासाठीच तुम्ही आला असाल आणि एवढं सगळं तुम्हाला ऐकून घ्यायला लागलं असेल. पण आता त्याच्यामध्ये मी येत नाही. मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी आपला सर्वांना आशीर्वचन द्यावं. हरी
नाथाय नमः. क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणोकई श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयव चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी अव्युत्थया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मिनी तेणे योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसैक विरू ये पदिका सर्वेश्वरू अभिषेक केला. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिलय सप्रभव गहिनी नाथा तेणे कळी कळी तू भूता आला देखो निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला तो आमुते. याच्यातल्या दोन ओव्या इथं व्यासपीठाच्या मागच्या पडद्यावर अर्थात लावलेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी आपली स्वतःची गुरु परंपरा सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये काढलेले हे उद्गार आहेत. हा नाथ संप्रदाय अतिशय पवित्र प्राचीन आणि योग्यतेने हठयोग आणि राजयोग या दोन्ही साधनांचा पुरस्कार करणारा असा. त्याच्यातल्या हठयोगाची शाखा चौरंगीनाथ, अडवंगीनाथ, कानिफनाथ अशी पुढे गेली आणि राजयोगाची शाखा कशी पुढे आली त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं तेही इथं आलेलं आहे. ही शाखा ज्ञानेश्वर महाराजांनंतर देवनाथ, चुडामणी महाराज, गुंडा महाराज, रामचंद्र महाराज बुटी, महादेवनाथ महाराज, रामचंद्र महाराज तिखोटेकर, विश्वनाथ महाराज, गणेशनाथ महाराज, स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ अशी चालत आली. हे सांगण्याची आवश्यकता आहे की प्रत्येक ठिकाणी या शाखेच्या काही अजून ब्रँचेस देखील निर्माण झाल्या. जसं स्वरूपानंदांपासून तीन उत्तराधिकारी झाले, तिघांनी आपापली कामं खूप चांगली केली. संप्रदायाच्या अशा शाखोपशाखा, गुरुमान्य शाखोपशाखा अशा झाल्या, सद्गुरूंनी सांगितल्या म्हणून झाल्या. आणि हा संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्थातच विस्तारला. त्याचा एक विस्तार आणि त्या विस्ताराचं सुख आपण सर्वजण अनुभवतो आहोत. या संप्रदायामधली एक शृंखला बनून राहणं हे माझं अतीत असावं, त्यामुळे ते माझ्या बाबत घडलं. ती स्वामीजींची अंतःप्रेरणा होती म्हणून ते माझ्या बाबत घडलं. स्वामीजींनी ज्ञानोबांपासून स्वरूपानंदांपर्यंत असणाऱ्या आणि आदिनाथांपासून स्वरूपानंदांपर्यंत असणाऱ्या पूर्वसुरींच्या प्रेरणेनी हे केलं म्हणून ते माझ्यापर्यंत आलं. तसंही पाहायचं झालं तर स्वामी माधवनाथांपर्यंत असणारे महापुरुष हे स्पिरिच्युअल जायंट्स म्हणता येतील असे आहेत. फार फार मोठ्या योग्यतेचे असे हे सर्व आणि त्यांनी केलेली कामं देखील फार मोठी विलक्षण अशी निश्चितच झाली. तो काळ त्यांनी सजवला, तो काळ त्यांनी निश्चितपणाने धन्य केला. मिलिंददादा म्हणतात तसं हा संप्रदाय मुळातच ध्यानाचा संप्रदाय असल्यामुळं साधनानाम अनेकता अशा श्रुती सिद्धांताप्रमाणे अन्य साधनांकडे जास्त लोक आकर्षित होतात आणि ध्यान लोकांना अवघड वाटतं, डोळे मिटून बसण्याची सवय नसते आणि इच्छाही होत नाही म्हणून अवघड वाटतं, बाकी काही कारण नाही. पात्रतेप्रमाणे उपदेश याच्यामध्येही असं आहे की पात्रता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी कशाकरता शिकतो? पात्रता वाढवत शिक्षण घ्यायचं असतं. कुठल्याही एकाच पात्रतेला चिकटून राहणं तरी देखील ध्यानाच्या ठिकाणी सर्वसाधारण कल नसतो हे मान्य आहे. असं असल्यामुळं हा जो संप्रदाय आहे हा संप्रदाय व्यापक नाही पण पवित्र मात्र आहे, फार मोठा नाहीये. भगवंतांनी संजयांनी भगवद्गीतेमध्ये धृतराष्ट्राला जेव्हा पांडवांच्या सेनेचं वर्णन केलं तेव्हा त्यांनी ती सेना पर्याप्त आहे असं सांगितलं, ही मर्यादित सेना आहे. आणि जेव्हा कौरवांच्या सेनेचं वर्णन केलं तेव्हा ती अपर्याप्त आहे असं सांगितलं. हा संदर्भ फक्त पर्याप्त आणि अपर्याप्त या शब्दांपुरताच पाहायचा आहे. कौरवांची सेना म्हणून अन्य संप्रदायांकडे पाहणं अशा करता मी हे सांगत नाहीये, पण या पर्याप्त आणि अपर्याप्त या शब्दांवर विवेचन करताना विनोबा असं म्हणतात की अपर्याप्त म्हणजे संख्येनी मोठी असलेली जी सेना आहे ती सेना संख्याबळामुळे शक्ती दर्शविते, आणि अवाढव्यता हीच त्याची अशक्ती देखील होऊ शकते. त्याच्याऐवजी मोजकं सैन्य या मोजक्या या शब्दाने संख्येची अल्पता दर्शवली जाते. पण जसं निवडक असं आपण म्हणतो, निवडक सेना, मोजकी सेना, त्याप्रमाणे ते त्याचं बलस्थान देखील असू शकतं. तसा हा संप्रदाय ध्यानाची आवड असणाऱ्या व्यक्तींनी आपोआप ती मंडळी या संप्रदायात आली आणि इथून पुढेही येत राहणार, आणि तशा प्रकारे हा संप्रदाय चालत गेला. आता जो प्रसंग प्रमोदिनी ताईंनी सांगितला त्या प्रसंगानंतर 29 सप्टेंबरला हा प्रसंग घडला. मंगळवार होता, त्याच्यानंतर बुधवार हा वार तसाच गेला. गुरुवारी सद्भक्त वीणाताई जयूताई यांनी मला येऊन असं घरी येऊन सुचवलं, ताराताई की तू स्वामीजींना जाऊन भेट ना. त्यांनी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमानंतर तुझी आणि स्वामीजींची अजून भेट नाही झाली, तर तू स्वामीजींकडे जा. तर मी त्यांना असं सांगितलं की मी स्वामीजींकडे उद्याच येईन, फक्त त्यांच्याकडे यावं याकरता त्यांची परवानगी तुम्ही घ्या. तेव्हा त्यांचं आजारपण होतं आणि त्यांच्याकडे मंडळाचं काही काम असेल तर मी सहज जात असे, पण व्यक्तिगत कामासाठी त्यांच्याकडे कधी जाणं हे फार कठीण वाटत असे. तसं ताराताई म्हणाली की मी स्वामीजींना सांगून ठेवते, ते निश्चित त्यांना आनंद होईल आणि तुम्ही जा, म्हणून तिने सांगून ठेवलं. तशा प्रकारे शुक्रवारी 2 ऑक्टोबर 1992 मी मधुराताई, माझे वडील, दादा, आई आणि केदार छोटा, त्यावेळेला केदार 3 वर्षांचा होता, मंदार शाळेत गेला होता. सकाळी आम्ही स्वामीजींकडे 9:15 गेलो. स्वामीजी पलंगावर पहुडलेले होते, शेषशायी, विष्णू कसे शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम असं वर्णन विष्णूंचं जसं, तसं अतिशय निवांतपणाने स्वामीजी पलंगावर पहुडलेले होते. सरलाताई तिथं होत्या, मातोश्री. आमच्या सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते. थोडासा संकोच, थोडस दबलेपण असं आमच्या जाण्यात निश्चित होतं. आम्ही दारात आल्यावर ते पलंगावर झोपून असत, तिथून त्यांची उशी अर्थात या बाजूला पूर्वेकडे देवार आहेत तिकडे त्यांची उशी असल्यामुळे दार त्यांना सहज दिसत असे. तिथं आम्ही दिसल्याबरोबर त्यांनी डाव्या हाताने या असा मोठा मोठ्या आवाजात शब्द ऐकू आला. आम्ही आत खोलीत गेलो. सगळ्यांनी पलंगावर डोकं ठेवून त्यांच्या शेजारी खांद्यापाशी असं साधारण डोकं ठेवून नमस्कार केला. स्वामीजींनी आम्हाला सगळ्यांना बसून घेतलं आणि आई दादांकडे पाहत स्वामीजी मोठ्या कौतुकाने म्हणाले की आता मकरंद नुसता मकरंद राहिला नाही, तो सद्गुरु पदाधिष्ठित मकरंदनाथ झालेला आहे. तुम्ही भाग्यवान आहात म्हणाले. त्यांनी आपल्या स्वतःचा तर उद्धार केलाच पण माता पित्यांसकट सगळ्या कुळाचा उद्धार केला असं म्हणाले. त्यांचं हे सगळं बोलणं अतिशय संकोचाने आम्ही सर्वजण ऐकत होतो. आईला म्हणाले की त्या दिवशी तुम्ही आणि मधुराने मकरंदला ओवाळलं. मला आठवण झाली की पावस होऊन स्वरूपानंदांनी मला उत्तराधिकार दिल्याचं समजल्यावर घरी आल्यानंतर सरलाताईंनी मला असंच घरी आल्यानंतर ओवाळलेलं होतं. पडल्या पडल्या माझ्या खांद्यावर हात ठेवत स्वामीजी म्हणाले की हां तू आता सद्गुरु पदाधिष्ठित मकरंदनाथ झालास. काय बोलावं ते समजत नव्हतं. म्हणाले की माझ्यावर स्वरूपानंदांनी ही जबाबदारी सोपवली तेव्हा मी 55 वर्षांचा होतो, तू 35 वर्षांचा आहेस. माझ्यापेक्षा 20 वर्ष अलीकडे तुझ्यावर ही जबाबदारी आली आहे. पण मी तुम्हाला जे दिलेलं आहे ते सप्रभव दिलेलं आहे आणि अजून मी आहे. पण जेव्हा तुम्ही काम करायला लागाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की संप्रदायाची शक्ती तुमच्या अंगाने काम करते आहे. मग असं म्हणाले की 29 सप्टेंबरच्या पूर्वीचा तू आणि आजचा आत्ताचा तू याच्यामध्ये तुझ्या दृष्टीने काही फरक नाही, तू आधी तसाच होतास. पण लोकांच्या दृष्टीने मात्र आता फरक पडला असं म्हणून ते हसले. आणि मग माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले की राजा होण्याची कितीही पात्रता असली तरी जोपर्यंत राजवस्त्र अंगावर येत नाहीत तोपर्यंत त्याला कोणी राजा समजत नाही. राज्यी बसता अवलीळा अंगी बाणती राजकळा स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती असं समर्थ म्हणतात. आणि मग म्हणाले की ती सद्गुरूंच्या मान्यतेची मोहोर तुझ्यावर उमटलेली आहे, लोक आता त्या दृष्टीने तुझ्याकडे पाहतील, लोकांचे भाव आता हळूहळू बदलायला लागतील. म्हणाले की हे काम करायचं म्हणजे अनेक प्रकृतींशी संबंध येणार, परस्पर विरोधी प्रकृतींना हाताला धरून काम करावं लागतं. मी इतकी वर्ष हे काम केलं, ते जिथं आहेत तिथून त्यांना हाताला धरून न्यावं लागतं, पण तू हे सर्व करशील असं म्हणाले. आणि मग म्हणाले की समर्थ असं म्हणतात की तिसरे ते सावधपण सर्व विषयी, अगदी सावध राहावं लागतं. सगळे लोक सारखे नसतात, कोणाला तितकंसं बरं वाटलेलं नसतं पण चेहऱ्यावर आनंद झाल्याचं दाखवतात. कोणाला आत प्रेम असतं प्रेमापोटी काही सूचना करत असतात. कोणाला प्रेम असतं पण ते प्रेम त्यांना दाखवता येत नाही. वेगवेगळ्या लोकांचे आपल्याकडे येण्याचे उद्देश ही वेगवेगळे असतात. सर्वांना जाणून असलं पाहिजे असं म्हणाले. कामाच्या दृष्टीने जे अनुकूल त्यांना जवळ करावं, जे अनुकूल नाहीत त्यांना युक्तीने दूर राखावं असं म्हणाले. दुष्ट दुर्जन ओळखावे परी ते प्रगट न करावे असं समर्थ म्हणतात असं म्हणून ते हसले. ते म्हणाले की जनामध्ये दुष्ट प्रगट तरी अखंड खटखट म्हणून ते वाट बुझावून टाकावी. म्हणाले की अशा लोकांकडे त्यांचा नामोल्लेख देखील न करता त्यांच्याशी संबंध तोडून टाकणं एवढंच करू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मदमत्सराची गोवी कामा नये सर्वथा हे लक्षात ठेवावं असं मला म्हणाले. आम्ही सगळेजण उठलो. त्यांनी घरी काही खायला करायला सांगितलेलं होतं. आम्हाला सगळ्यांना कल्पना नसल्यामुळं परत बसायला लागलं. आम्ही खाल्लं. स्वामीजी उठून बसले आमच्याबरोबर. त्यांनी खाल्लं. आणि मधुराताईंकडे पाहून म्हणाले की तुझ्या डोळ्यात कसे अश्रू आहेत ते पाहून मला तेव्हाच्या सरलाताई आठवतात. ही बातमी ऐकून सरलाताईंच्या डोळ्यात असेच अश्रू आलेले होते. आणि मधुराताईंना म्हणाले आता तू सरलाताईंसारखी गुरुपत्नी झालीस. सरलाताई मधुराताईंना म्हणाल्या की तुझ्यावर मोठी जबाबदारी पडलेली आहे. त्याला घरातल्या कामात फार अडकू नकोस म्हणाल्या त्यावर का. त्याला अभ्यासाला साधनेला वेळ करून देत जा म्हणाल्या. की अजून स्वामीजी आहेत तोपर्यंत त्याला साधनेला अभ्यासाला वेळ करून देत जा. तू माझ्यापेक्षा शिकलेली आहेस त्यामुळे मुलांचा अभ्यास घर सगळं तू सांभाळू शकशील. मुलांच्या अभ्यासाचा तोपर्यंत प्रश्न नव्हता कारण मंदार पहिलीत देखील गेलेला नव्हता आणि केदार 3 वर्षांचा होता. अशा प्रकारचा प्रसंग तेव्हा स्वामीजींच्या घरी परत गेल्यानंतर घडला. मला असं वाटतं की माझ्यावर खूप मोठी जबाबदारी निश्चित आली पण या दिलाशा सकट आली की आपण केवळ साधनभूत व्हायचं आहे आणि संप्रदायच संप्रदाय चालवत असतो. पूर्वसुरीच संप्रदाय चालवत असतात. आपण संप्रदाय चालवण्याचा अभिनिवेश न ठेवता संप्रदाय चालवायचा म्हणजे झालं. स्वामीजींसारखी फार मोठं काम निर्माण करणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्यामुळं आणि स्वामीजींनी निर्माण केलेलं जे काम होतं ते सगळंच्या सगळं काम त्यांनी माझ्या हातात सोपवल्यामुळं आणि माझं वय देखील लहान असल्यामुळं मला अर्थात काही अडचणी निश्चित आल्या पण केंद्रामध्ये स्वामीजी जे वारंवार सांगत होते की व्यक्ती महत्वाची नाही, कार्य महत्वाचं आहे, आणि तुम्ही या दोघांना म्हणजे माधवानंदांना आणि मकरंदनाथांना, नगरकरांना आणि मकरंदला तुम्ही सर्वार्थाने मदत करा, तर ते निश्चितपणाने 100-200 लोकांच्या गळी उतरवण्यात स्वामीजी यशस्वी झालेले होते. स्वामीजींच्या अनुग्रहितांची संख्या 3000 होती, त्याच्यातल्या 100-200 लोकांच्या गळीच ही गोष्ट उतरली की व्यक्ती महत्वाची नाही, कार्य महत्वाचं आहे आणि यांना आपल्याला मदत करायची आहे. बाकी स्वाभाविक आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे व्यक्तिनिष्ठ भूमिकेमुळे अडचणी देखील निर्माण झाल्या. मुख्य प्रश्न असतो तो विश्वासाचा. पण या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की स्वामीजींच्या कृपेनी, स्वामीजींनी दूरदृष्टीनी जे ठसवलेलं होतं त्यामुळं आणि या 100-200 लोकांनी हे काम उचलून धरलं, हे काम परत फार मोठं फोफावलं, वाढलं. ते बॉटम लेव्हलपर्यंत खाली येईल की काय असं वाटत होतं, एक वेळ अशी होती. कारण वेगवेगळ्या उद्देशाचे लोक असतात, स्वामीजींनी एवढं स्पष्ट सांगून देखील त्याच्यातून अनेक प्रकारचे विपरीत अर्थ देखील त्या काळी तेव्हा काढले गेले, आता काही राहिलं नाही फारसं. मला असं वाटतं की संप्रदायाला अनुकूल असे गुण माझ्या ठिकाणी या सगळ्या महापुरुषांचा जर विचार केला सुरुवातीपासूनच्या, आज आपण केला आणि ऐकला, तर माझ्या ठिकाणी हे गुण नव्हते. माझं व्यक्तिमत्व हे सर्व अंगाने या महान जायंट्सच स्वामीजी म्हणायचे, त्यांच्या तुलनेने खरंच खुजच होतं. वय अनुकूल नव्हतं, शिक्षण जेव्हा मी ठरवलं की आपल्याला इतकं शिकायचं आहे म्हणून बेताचं, नोकरी बेताची वाईट नव्हती. सांसारिक गोष्टी सगळ्याच राहिलेल्या होत्या, प्रतिकूलता होती. पण तरी देखील संप्रदायाला अनुकूल असे गुण माझी अशी कल्पना आहे की पूर्वसुरींच्या कृपेनी माझ्या ठिकाणी उतरले की काय कोण जाणे. माझ्यापाशी एक गोष्ट होती, ती म्हणजे माझ्यापाशी काय आहे हे मला माहीत होतं, काय बरोबर आहे हे मला माहीत होतं, काय करायचं आहे याची कल्पना होती. परमार्थाच्या अंगाने छोटीशी का होईना पण झलक मला मिळालेली होती. ध्यानामध्ये किंवा योगामध्ये पारंगतता आणि श्रीकृष्ण भक्ती अथवा विठ्ठल भक्ती ही माझ्या ठिकाणी कशी निर्माण झाली कोण जाणे. मला असं वाटतं की ही पूर्वसुरींची कृपा. कर्मामध्ये अत्यंत रस असणं आणि काम करायला, कार्य करायला न थकणं आणि त्याच वेळेला तत्वज्ञान आणि ज्ञानाच्या प्रांगणामध्ये देखील विहार करण्याची क्षमता ही पूर्वसुरींमुळे माझ्या ठिकाणी आली असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामीजींनी असे उद्गार काढले की हा संप्रदाय शुद्ध स्वरूपात राहायला पाहिजे ही त्यांची तळमळ होती. गुरु बनण्याची घाई अथवा माल प्रॅक्टिसनी गुरु बनणं असं अशी गोष्ट घडू शकते? प्रत्येक संप्रदायात या गोष्टी घडतात, आपल्या संप्रदायात घडू नयेत असं स्वामीजींना वाटत होतं. मला असं वाटतं की जे सत्य किंवा शुद्ध आहे त्याची व्याख्या करणं आणि समजून घेणं, समजून देणं हे फार फार कठीण. कारण सांगणाऱ्यावरच जर विश्वास नसेल तर सत्य सांगून देखील लोकांचा विश्वास बसत नाही. सत्य हे प्रतितीनी समजावं लागतं अथवा श्रद्धेनीच समजावं लागतं. शुद्धतेच्या सांप्रदायिक आत्म्याशी तडजोड न करता आपण राहू, आपलं काम संपलं तरी, इतिहासात नोंद झाली तरी चालेल, की याला काम जमलं नाही तरी चालेल, अशी मी भूमिका घेतली. ही एक अशी व्यक्ती निघाली की या व्यक्तीला लोकांना सांभाळता आलं नाही, अशी नोंद झाली तरी चालेल शुद्धतेच्या तुलनेने. पण शुद्धता काही झालं तरी राखली गेली पाहिजे. शुद्धतेच्या आत्म्याशी प्रतारणा घडता कामा नाहीये. मी नवीन शिकण्यासाठी कायम तयार राहिलो. कार्य करताना स्वामीजींनी जी दुहेरी जबाबदारी टाकलेली होती ती म्हणजे मंडळाचं कार्य. आलेल्या प्रत्येक बुद्धिमान अथवा गुणी अशा साधकाचं स्वागतच मंडळात झालं. त्याच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पना स्वीकारायच्या. प्रत्येकाला हे काम आपलं आहे असं वाटलं पाहिजे. आणि परमार्थ जो सांगायचा तो अनुभवापुरता सांगायचा. अनुभवाच्या पलीकडे जाऊन सांगितलेला परमार्थ लोकांना समजतो, अनुभव नाही हे देखील समजतं. अनुभवाच्या पलीकडे, आपल्या अनुभवाच्या अनुभूतीच्या पलीकडे नाही बोलायचं आणि अनुभवापुरतं निश्चित सांगायचं. काम करताना काम तर करायचं आहे, कामात प्रेम राखून काम करायचं आहे आणि बाणेदारपणा नाही सोडायचा. सहनशीलता दाखवायची आहे पण तेजस्विता सोडायची नाही. औदार्य हे तर या सर्व महापुरुषांचं लक्षण आहे. माझ्या ठिकाणी सगळेच गुण कमी होते पण ज्ञानदानामध्ये उदारता हे सद्गुरूंचं लक्षणच असलं पाहिजे. त्यामुळं औदार्य तर असलं पाहिजे पण काटेकोरपणा आणि व्यवहाराची कोर न सांडता भक्तिभाव अशा पद्धतीने जावं. आणि अशा वाटचालीने आपोआप शंकांचं, अडचणीचं निरसन कालांतराने होत गेलं. मी काल सुद्धा म्हटलो की काही भव्य दिव्य करण्याची इच्छा नाही. लहानपणापासून मला आठवतं तसं मला महत्वाकांक्षा म्हणून नाही असं मला अगदी स्पष्ट समजतं. ऐहिक महत्वाकांक्षा मला नव्हती आणि पारमार्थिक महत्वाकांक्षाही मला कधीही नव्हती. स्वामीजींनी सांगितलं म्हणून मी करतो आहे. त्यामुळे अर्थातच आपल्या कार्याला प्रसिद्धीची गरज नाही हे ठरून गेलं. स्वामीजींचं जीवन तसं होतं. मिलिंददादांनी आता सांगितलं की स्वामीजींनी ते जेव्हा जायला लागले 79 साली तेव्हा सगळे मोजले तरी 40 वर लोक नव्हते. स्वामी माधवनाथ म्हणून काम करत असताना मी जायला लागलो 76 साली तर 25-30 लोक स्वामीजींच्या प्रवचनाला नियमित येत असत. मी जेव्हा जायला लागलो ते यायला लागले तेव्हा ते म्हणतात 40 होते. कार्याला प्रसिद्धीची गरज नाही तर ज्यांना ते मनापासून भावेल अशी मंडळी कामामध्ये यावीत आणि त्यांचा समूह निर्माण व्हावा. मला असं वाटतं की माझ्या कार्याला सिद्धीचीही काही गरज नाही, कारण कुठलीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आपण काम करत नसून आपण सद्गुरूंनी जे आपल्यावर सोपवलेलं आहे तर ते यथाशक्ती पार पाडण्याचा प्रयत्न, ते सिद्ध होते की होत नाहीये याच्याकडे पाहायचं नाहीये, नाहीतर मग परमार्थच चुकेल, कर्मयोगाचीच गोष्ट चुकून जाईल. मात्र कार्याला शुद्धीची गरज आहे आणि जिथं जिथं अशुद्धता दिसेल तिथून तिथून दूर राहायचं एवढं मात्र निश्चित ठरवलं. मला असं वाटतं की आपल्या कामाचं मूल्यमापन करण्याएवढं आपला काळ गेलेला नाही. 1996 सालापासून, पण 1997 सालापासून मी अनुग्रह द्यायला सुरुवात केली. एक वर्ष थांबलो स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर आणि आताशी कुठं 14-15 वर्ष स्वामीजींना जाऊन कामाला सुरुवात करून 14 वर्ष झालेली आहेत. स्वामीजी म्हणाले तसं माझं वय लहान आहे, सगळ्या गोष्टी लहान वयातच झाल्या, त्याला काही इलाज नाही. स्वामीजींनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 41व्या वर्षी. मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली माझ्या वयाच्या 24व्या वर्षी. मला माझ्या वयाच्या 20व्या वर्षी अनुग्रह झाला. स्वामीजींना त्यांच्या वयाच्या दृष्टीने 51व्या वर्षी अनुग्रह झाला. स्वामीजींना 55व्या वर्षी त्यांच्या सद्गुरूंनी अधिकार दिले. स्वामीजी जवळपास पूर्ण होत गेले. मला असं वाटतं की जसा मूर्तिकार दगड घडवतो आणि मूर्ती त्याच्यातून निर्माण करतो तसं स्वामीजींनी माझं जीवन घडवलं. सगळ्यांची जीवन ते घडवत होते. कदाचित माझा दगड घडवण्यासाठी त्याच्या छिलक्या काढण्यासाठी त्यांना जास्त सुलभ गेला असेल किंवा त्यांच्या प्रेरणेमुळे अंतप्रेरणेमुळे त्यांनी माझ्याकडे हे दिलं असावं. शेकडो वर्षापासून चालत आलेला हा संप्रदाय आणि त्या संप्रदायाबरोबर एक मंडळ देखील असावं. जी अडचण स्वामीजींना पडली ती मला पडू नये अशी त्यांची इच्छा होती. स्वामीजींना कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, त्यांनी शून्यातून सगळं निर्माण केलं. पण आध्यात्मिक कार्य करणाऱ्या मंडळाबरोबर एक सत्पुरुष आवश्यक आहे, नाहीतर केवळ विश्वस्त पारमार्थिक कार्य करू शकत नाहीत. म्हणून स्वामीजींनी मला माधवनाथ बोध प्रसारक मंडळाबरोबर ठेवलं. नवीन होणारे अनुग्रहित स्वामीजींचे पूर्वीचे अनुग्रहित तसंच स्वरूपानंदांपासूनचे अनुग्रहित काही इथं येतात. या सगळ्यांची सांप्रदायिक जबाबदारी स्वामीजींनी माझ्यावर आणि माधवानंदांवर अर्थात सोपवली. ही जबाबदारी आपल्याला जसं सुचेल तसं, त्यावेळेला जसं लक्षात येईल तसं काम करायचं, हीच मंडळी ही सगळी जबाबदारी पार पाडणार आहेत. आणि नाहीतरी महाभारतकालीन युद्ध संपल्यानंतर कोण किती पराक्रम गाजवतो आहे याच्यासंबंधी मोठी चर्चा चाललेली असताना भीम सांगत होता की 100 कौरव मारले अर्जुन सांगत होता की एक एक योद्धा असा होता कर्णासारखा जयद्रथासारखा की ते 100 कौरव राहिले बाजूला हे लोक फार अडचणीचे ठरले असते तर कोण असं म्हणाल की याच्यामध्ये खरंच कोणाचा पराक्रम जास्त आहे कोणाला विचारावं म्हणून श्रीकृष्णांना विचारायचं ठरलं तर ते म्हणाले मी फक्त अर्जुनाचा रथ चालवत होतो मला काही कल्पना नाही बाकी सगळीकडून युद्ध कसं चाललेलं होतं पण तो ध्वजावर मारुती बसलेला होता त्या मारुतीला अर्जुनाच्या ध्वजाचं रक्षण करायचं नव्हतं त्या मारुतीला हनुमंताला ज्या रथावर भगवंत बसलेले आहेत त्या रथाचं रक्षण करायचं होतं अर्जुनाचं नाही त्याला विचारू तो वरून सगळं पाहत होता तेव्हा हनुमंताला बोलावलं तर हनुमंत म्हणाला की कोणी किती पराक्रम गाजवला याच्याविषयी मला काही कळत नाही पण सुदर्शन चक्र त्या बाजूला जायचं कितीतरी योद्धे मरायचे सुदर्शन चक्र परत या बाजूला यायचं कितीतरी योद्धे मरायचे मी असं पाकी सगळं का सुदर्शन चक्राने केलं तसं या संप्रदायाचं ची घडी सुस्थिर करण्याचं काम पूर्वसुरींनी केलं आपोआप झालं आपोआप सुस्थिर झाली आणि अशीच बुद्धी माझी मागणी आहे या निमित्ताने की गत महापुरुषांची चरित्र पाहिली आणि आपलं काम चालू आहे बुद्धी अशीच राहावी समर्थांनी देखील रामचंद्रांकडे बाकी काही मागितलं नाही बुद्धी दे रघुनायका एवढंच मागितलं ती बुद्धी जर धड नसेल तर काही टिकू शकत नाही तशी एक बुद्धी फक्त योग्य बुद्धी अशीच जी त्यांना अपेक्षित आहे अशी बुद्धी त्यांनी द्यावी आणि त्या बुद्धीने तेच करत असलेलं कार्य खरं म्हणजे निमित्त करून हे घडावं आणि त्याचा परस्पर परभारे मी निमित्त बनून अनेकांना उपयोग व्हावा अशी इच्छा मात्र जरूर आहे किंवा अशी प्रार्थना संप्रदायाकडे जरूर आहे मला असं वाटतं की या निमित्ताने या कार्यक्रमाचा समारोप उपजला भाव तुमच्या कृपे सिद्धी जावो एवढ्या याच भावनेनी याच प्रार्थनेनी केलेला सर्वात उचित ठरेल असं मला वाटतं हरिओम तत्सत हरि हरि विठ्ठल 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 बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर स्वामी।